या सभेकरिता ही सभा जराशी वेगळी आहे ज्या सर्व सामान्यता होतात. बहुधा प्रत्येक वेळी जेव्हा आपण येथे एकत्र होतो ही सभा असते. आजाऱ्यांना आरोग्य मिळण्याकरिता आणि शारीरिक गरजांकरिता त्यावर भर दिला जातो. परंतु आज रात्री आपण ह्या संजीवनाला सुरुवात केली आहे ती जीवाला आरोग्य मिळण्याकरिता, मनुष्यांच्या आत्म्याला. तरीही जर प्रभूची इच्छा असेल, रविवारी सकाळी संडे स्कूलच्या इथे रविवारी सकाळी आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत आणि नेहमीची आरोग्यासाठी प्रार्थना रविवारी सकाळी जर प्रभूची इच्छा असेल. आणि या आठवड्याच्या रात्री आपण प्रामुख्याने जीवासाठी सार्वकालिक गोष्टी बोलण्यावर भर देणार आहोत. आता आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा एका शरीराला आरोग्य मिळते ते आपल्याला आनंदित करते, कारण आपल्याला ठाऊक आहे की ते निश्चितपणे दाखविते की आपला परमेश्वर आजाऱ्यांना बरे करीतो. परंतु तो आजारी व्यक्ती जर ते फार वर्षे जगले पुन्हा आजारी होतात, कदाचित त्याच रोगाने ज्यासाठी ते बरे झाले होते, आणि ते आरोग्य तुमच्यापासून घेत नाही. डॉक्टर औषध देतील आणि कदाचित 2 दिवसानंतर ते निमोनियाने मरतील. जरी हे घोषित केले होते की ते बरे झाले आहेत, तो पुन्हा होतो. परंतु जेव्हा जीवाला आरोग्य मिळते, तुमच्याकडे ते आहे अनंत जीवन तुमच्यामध्ये.
And I believe that we are so close to the coming of the Lord Jesus.
आणि मी विश्वास करीतो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या अगदी जवळ आहोत, की ते आपल्याला त्या सर्व गोष्टी कराव्या की प्रत्येक जीव राज्याकडे आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन करते आणि लोकांकडे देवाचे राज्य आणावे की आपल्या जीवाला आरोग्य मिळावे. मी विश्वास करीतो की येशूचे शरीर हे मला माहीत असलेल्या सर्व शरीरांपेक्षा आजारी होते. ते शरीर पृथ्वीवरील ख्रिस्ताचे आत्मिक शरीर खूप आजारी आहे. आणि आता आम्ही तुम्हाला खूप वेळ रात्री थांबवण्याचे योजले नाही, कारण पहिल्या रात्री आपल्या प्रिय मित्रांना बसवण्यासाठी आपल्याकडे खोल्या नाहीत. आपण नवीन प्रार्थना गृह बांधण्याच्या विचारात आहोत, एक मोठे आराधनालय येथेच या ठिकाणी किंवा जेथे कुठे प्रभू प्रेरणा देईल. परंतु जोपर्यंत आम्हाला ठाऊक आहे येथे. आणि आता आम्ही सभा ठरवले आहे बुधवार ते रविवार, परंतु मग रविवारी ख्रिसमस सुट्ट्या संपत आहे. परंतु ते जेव्हा प्रभू आम्हाला थांबण्यास सांगतो तितका समय असेल. आपल्याला त्याचा काय परिणाम होईल हे ठाऊक नाही, परंतु विश्वासाने की लोक येथे या आराधनालयात आणि आपल्या सहकारी मंडळ्या त्यांतील एक उत्तिका येथील होलीनेस आराधनालय आहे ज्याचे पालक भाऊ ग्रॅहम स्नेलिंग आहेत, आणि न्यू असेंब्लीमध्ये जेथे भाऊ जॅक्सन पालक आहेत, आणि बाहेर हायवे येथे जेथे भाऊ रुडेल पालक आहेत. आम्ही आणि ते या आराधनालयाच्या सहकारी मंडळे आहोत. आम्ही ते दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत आपले लोक ख्रिस्ताशी अधिक चांगल्या सहभागीतेवर. तोच आपला उद्देश आहे. म्हणून मी यावर वाचण्यासाठी आणि शिकविण्याचे पुढील काही रात्रींसाठी ठरवले आहे. आज रात्री मी या विषयावर बोलू इच्छितो, पवित्र आत्मा काय आहे. आणि उद्या रात्री मी या विषयावर प्रचार करीन तो कशाकरिता दिला गेला. आणि शुक्रवारी रात्री, आणि टेप करणारी माझी इच्छा नाही की शुक्रवारी रात्री ध्वनी मुद्रण व्हावे, मला पवित्र आत्मा कसा प्राप्त होईल आणि मला कसे कळेल जेव्हा मला तो मिळेल. आणि मग आपण तसे होऊ देऊ, मग पाहू की प्रभू आम्हास काय मार्गदर्शन करील. शनिवारी आणि रात्रीसाठी आणि रविवारी सकाळी एक आरोग्य सभा आणि दुसरी सुवार्तिकांची सभा रविवारी रात्रीसाठी. आणि आता आमची इच्छा आहे की प्रत्येकाने हे समजावे की, आणि मला ठाऊक आहे की ध्वनी मुद्रण मागील खोलीत चालू आहे, आणि आम्ही हे सांगू इच्छितो कारण या अशा सभांमध्ये स्वार्थिकांच्या टेपवर आपल्याकडे वेगवेगळ्या संप्रदायाच्या मंडळांतून लोक येतात ज्यांना त्यांच्या विश्वासाच्या क्षेत्रात शिकवलेले असते प्रत्येक जण आणि ते योग्य आहे. माझी कधीही इच्छा नाही की माझ्यावर बंधुजनामध्ये बेबनाव पसरवण्याचा दोष लावण्यात यावा आणि बाहेर सभामध्ये मी केवळ वचनाच्या महान सुवार्तेचे सत्य प्रचार करतो ज्यावर बंधुजन जे विश्वास करतात ते माझ्या सभा प्रायोजक करतात. परंतु येथे आराधनालयात मी त्याच गोष्टींवर बोलू इच्छितो ज्यावर आपण विश्वास ठेवतो. या कारणामुळे जर तुम्हाला ते समजत नाही मला तुमच्याकडून एखादे लहान पत्र किंवा चिठ्ठी मिळाल्यास मी खूप आनंदी होईन ज्याद्वारे तुम्ही मला प्रश्न विचाराल आपण तसा विश्वास का करतो आणि मला त्याचे स्पष्टीकरण माझ्या परीने देण्यास आनंद होईल. तुम्हाला माहीत आहे प्रत्येक मंडळी जर तुमच्याकडे एखादी शिकवण नसेल तुम्ही एक मंडळी नाही. तुमच्याकडे काहीतरी असायला हवे ज्यासाठी तुम्ही उभे आहात काही तत्वे जी तुम्ही पकडून आहात आणि याची पर्वा न करता की एखाद्या व्यक्तीचे संलग्नीकरण किंवा संप्रदाय काहीही असो जर तो व्यक्ती देवाच्या आत्म्याने जन्मला आहे तर तो माझा भाऊ किंवा बहीण आहे. आम्ही कदाचित इतर गोष्टीत वेगळे असू जसे पूर्वेपासून पश्चिम परंतु आपण तरीही बंधुजन आहोत आणि मी दुसरे काही करणार नाही परंतु त्या भावाला ख्रिस्ताच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करीन आणि मी विश्वास करीतो की कोणीही खरा प्रामाणिक ख्रिस्ती माझ्यासाठी तेच करील. आता मी या आराधनालयास सांगितले आहे आता आपण यामध्ये प्रवेश केवळ प्रवाहात्मक सभेसाठी नाही करीत. मी यात प्रवेश करू इच्छितो आणि माझी इच्छा आहे तुम्ही आणि तुम्हाला सांगितले आहे प्रत्येक अडचण जी तुमच्या मागे आहे ती जाणून टाका आणि प्रत्येक पाप नीट करा कारण आपण यामध्ये आपल्या सर्व गोष्टीसह येतो ज्या आपल्या अंतकरणात आणि जीवनात आहेत. आपण येथे याच उद्देशाने आलो पाहिजे की आपला जीव प्रभूच्या आगमनासाठी तयार केला जावा आणि दुसऱ्या उद्देशासाठी नाही. आणि जसे मी बोललो आहे आणि म्हणालो ते कदाचित कधीतरी मी शिकवले असेल किंवा बोललो असेल जे दुसऱ्यांच्या विश्वासाच्या जरासे विरुद्ध असेल. मी वादविवादासाठी आलो नाही. तुम्ही पहा मी आलो आहे. आपण इथे प्रभूच्या आगमनासाठी तयारी करण्यासाठी आहोत आणि मला वाटते की हा लहान समूह माझ्याकडे इथे काही बंधुजन भेटण्यासाठी आले आहेत ज्यांना मी ओळखतो निरनिराळ्या ठिकाणाहून आले आहेत आणि त्यांना पाहून आपण आनंदी आहोत. आणि परंतु काही प्रेक्षकांमध्ये तेथे आहेत तेथे इतर शहराबाहेरचे आहेत त्यांतील काही सभोवतालच्या शहरांतून आले आहेत आणि तुम्हाला आमच्यामध्ये पाहून आम्ही आनंदित आहोत आणि तुमचे कौतुक करतो. जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता की या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आला आहात परमेश्वर तुम्ही तुमच्या बरोबर माझ्या भावा बहिणींनो या देवाचा श्रीमंत खजाना जो तुमच्या अंतकरणात पोतला आहे हा घेऊन जा ही माझी प्रार्थना आहे. आणि या लहान आराधनालयात यांना मला पाहून वाटते की हे पृथ्वीवरील सर्वात चांगले लोक आहेत जे या आराधनालयात जातात. आता मी कधीच म्हटले नाही सर्व चांगले लोक आहेत जे या आराधनालयात जातात. आता मी कधीच म्हटले नाही सर्व चांगले लोक. मी म्हणालो पृथ्वीवरील काही चांगले लोक या आराधनालयात जातात परंतु जसे दिवस जात आहेत प्रवेश करीत आहे सभापासून सभेपर्यंत मला एक महान गरज या आराधनालयात वाटत आहे. यामध्ये एक मोठी गरज आहे ती म्हणजे भरण्याची किंवा एक समर्पित खोल जीवन देवासह जवळून चालणे आणि मी त्यांना ते करण्याचे अभिवचन दिले आहे. हे संदेश त्यांच्याकरिता देण्याचे आणि आम्ही आनंदित आहोत तुम्हाला आत पाहून आणि आमच्या बरोबर देवाच्या वचनाची सहभागिता करावी जसे आम्ही शिकवतो आणि ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. आता पहिल्या तीन रात्री आम्ही प्रचारासाठी कोणताही विषय घेणार नाही परंतु देवाच्या वचनांतून एक संदेशाचे शिक्षण देणार. आणि आता मी तुम्हा कोणालाही अशी गोष्ट करण्यास सांगणार नाही जी मी स्वतः करणार नाही. आणि हा आठवडा माझ्यासाठी पूर्णतः कलवरी आहे. मी काळोखाच्या इतक्या जवळ होतो की मी तो ठेवावा. मी जवळजवळ माझ्या बाजूला होतो, परंतु मी पूर्णतः प्रत्येक इच्छा आणि सर्व काही जे मी जाणतो प्रभूच्या स्वाधीन केली. त्या रात्री अंदाजे मध्यरात्रीनंतर माझी पत्नी आणि मी उठल्यावर आणि प्रार्थना करीत आणि प्रभूशी बोलत होतो, लहान पाय टेकण्याच्या स्टूलच्या पलीकडे आमच्या पुढच्या खोलीत दोन बायबल उघडलेले आणि आम्ही स्वतःला नव्याने देवापुढे समर्पित केले संपूर्ण सभेसाठी, की आम्ही आमच्या इच्छा आणि सर्व गोष्टी आणि प्रत्येक नकारात्मक विचार स्वाधीन करू आणि प्रभू येशूची सेवा करण्याकरिता. आणि मी विश्वास करीतो की तोच तुमचाही दृष्टिकोन असावा, की तुम्हीही तीच गोष्ट केली असेल. तर जेव्हा या रात्री आपण येत आहोत, आम्ही या पवित्र भूमीवर येत आहोत, या लोकांमध्ये जे प्रार्थना करीत आहेत आणि उपास करीत आहेत आणि भरपाई करीत आहेत आणि देवाकडून काहीतरी घेण्यासाठी तयार होत आहे. आणि मला ठाऊक आहे, जो भुकेला होऊन येतो तो भुकेला परत जाणार नाही, परंतु देव जीवनाची भाकर त्याला खाऊ घालील. आता आम्ही त्याच्या पवित्र पुस्तकांतून वाचण्याआधी काही क्षणांसाठी आपली मस्तके प्रार्थनेसाठी झुकवूया.
लॉर्ड, देयर हॅज ऑलरेडी बीन प्रेयर ऑफर्ड इन दिस प्लेस टुनाइट.
प्रभू, तेथे अगोदरच या जागी या रात्री प्रार्थना केलेली आहे. सियोनेचे गीत तुझ्या लेकरांनी गायलेले आहे, त्यांची अंतकरणे उंच केली आहेत. आणि आम्ही स्वतःला तुला समर्पित करण्यासाठी येथे आलो आहोत आणि आमच्या जीवाच्या आतून तुझी आराधना करण्यास आलो आहोत. आणि आम्ही तुझ्या स्मरणार्थ बोलावीत आहो प्रभू. तू म्हटलेस जेव्हा तू डोंगरावर बसला होता आणि तुझ्या शिष्यांना शिकवित होता, नीतिमत्वासाठी जे भुकेलेली आणि तहानलेली ते धन्यवादित आहेत, कारण ते तृप्त केले जातील. प्रभू, तू त्याचे अभिवचन दिले आहे. आम्ही खुल्या अंतकरणाने या रात्री तुझ्याकडे येत आहोत. आम्ही भुकेलेले आणि तहानलेले असे येत आहोत आणि आम्हाला ठाऊक आहे तू तुझे वचन पाळशील. जसे आम्ही ह्या बायबलची पवित्र पाने उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत, यासाठी की यांतील गोष्टी वाचाव्या, पवित्र आत्मा या गोष्टी प्रत्येक अंतकरणापर्यंत पोहोचवो आणि ते बीज खोल चांगल्या विश्वासामध्ये पडो, की ते प्रत्येक अभिवचन उपजवो जे वचनामध्ये केले आहे. प्रभू, आमचे ऐक आणि आम्हा शुद्ध कर आणि आमची परीक्षा कर. आणि जर तेथे आमच्याविषयी काही अशुद्ध गोष्ट असेल प्रभू, काही कबूल न केलेले पाप, काहीही जे बरोबर नाही, आम्हाला आता ते प्रकट कर प्रभू. आम्ही सरळ मार्गाने चालू आणि ते करू, कारण आम्ही जाणतो की आम्ही प्रभू येशूच्या येण्याच्या छायेत राहत आहोत. आणि हे पवित्र देवा, आम्ही तुझ्या छायेत आलो आहोत, तुझ्या न्यायाकडे या रात्री आलो आहोत आणि आम्ही नव्याने समर्पणासाठी आणि अभिषेकासाठी आणि आमच्या जीवनात पवित्र आत्मा भरण्यासाठी विनंती करीत आहोत. आपण आहोत की संजीवनाचा अग्नी मंद होण्यास सुरुवात झाली आहे. आपण वचनाचे लाकूड फेकूया, तो नवीन अग्नी प्रदीप्त करील की आमची अंतकरणे उत्साहाने भरतील. प्रभू, आम्हास शुद्ध कर तुझ्या मौल्यवान वचनाने आणि तुझ्या रक्ताने आणि तुझ्या कृपेने आम्ही विनंती करतो आणि सर्व धन्यवाद आणि प्रशंसा तुझी असेल. सर्व पूर्वग्रह दोष आमच्या अंतकरणांतून काढ, आम्हाला शुद्ध कर हे प्रभू. आम्हाला शुद्ध अंतकरण आणि शुद्ध हात आणि शुद्ध मन दे की आम्ही तुझ्या पवित्र स्थानात अनेक रात्री येऊ आनंद करीत आणि तुझ्या आत्म्याने भरलेले. आम्ही हे येशूच्या नावाने आणि त्याच्यासाठी मागतो. आमेन. मी आता वचन वाचू इच्छितो आणि जेव्हा मी तुम्हाला तुमचे बायबल, तुमच्या पेन्सिली, तुमचे कागद वचन लिहिण्यासाठी आणण्यास सांगतो, जर तुमची तशी इच्छा असेल तर ते अधिक चांगले होईल. आणि आता जेव्हा तुम्ही प्रेषितांची कृत्ये सातवा अध्याय काढत आहात, सुरुवात करताना ह्या प्रश्नाचे उत्तर द्या किंवा या प्रश्नाचे उत्तर देताना सुरुवात करा, पवित्र आत्मा काय आहे. तेथे असे काही नाही जे सैतानाचा पराभव करी. तेथे पृथ्वीवर अजूनपर्यंत काहीही नव्हते जे सैतानाचा पराभव करील देवाच्या वचनासारखे. येशूने त्याच्या मोठ्या लढाईत त्याचा उपयोग केला. त्याने म्हटले, असे लिहिलेले आहे. आणि या सकाळी जेव्हा जेव्हा मी ऐकत होतो, काही दिवसा अगोदर एक प्रक्षेपित केलेले भाषण जे असे सांगू इच्छित होते की निर्मिती राखेंतून आली जी एकत्र उडविली गेली आणि काही फॉस्फेट नावाचा क्षार आणि पृथ्वीच्या काही रासायनिक द्रव्याने आणि उबदार सूर्यप्रकाशाने जीवनाचे जंतू निर्माण केला आणि जीवन बाहेर आणले. हे किती हास्यास्पद आहे. जेव्हा सूर्यप्रकाश कोणत्याही जंतू जीवनाचा नाश करीतो, तो जंतू सूर्यप्रकाशामध्ये ठेवला तो त्याला लगेच मारून टाकेल. आणि तेथे अशी गोष्ट नाही, परंतु सैतान मला ठोसा मारण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि मी आज सकाळी लहान रिबिकेला शाळेत सोडल्यानंतर आणि रस्त्याने परत येताना मी पुन्हा रेडिओ चालू केला आणि मला वाटले मला पुन्हा त्या गोष्टी ऐकायला मिळेल, म्हणून मी तो बंद केला. आणि जसे मी रस्त्यावरून जात होतो, सैतान मला म्हणाला, काय तुला ठाऊक आहे, हा मनुष्य ज्यास तू येशू म्हणतोस तो एक मनुष्य होता. एके दिवशी त्याच्या दिवसात बिली ग्रॅहम किंवा ओरल रॉबर्ट सारखा तो केवळ एक मनुष्य होता की त्यांनी काही लोकांना त्याच्या सभोवती जमायला सुरुवात केली आणि बोलले तो एक थोर मनुष्य आहे. आणि काही काळानंतर तो थोर झाला, मग तो त्यांच्यासाठी एक देव बनला. आणि आता ते सर्वत्र जगभर पसरले आहे कारण तो मेला आहे. आणि हेच सर्व आहे. मी विचार केला, किती खोटा तू आहेस. आणि मग मी वळलो जेव्हा मी ग्रॅहम स्ट्रीट ओलांडित होतो. मी म्हटले, सैताना, तू जो माझ्या सत्सद्वेक बुद्धीशी बोलत आहेस, मला तुला काही गोष्टी विचारायला आवडेल. तो कोण होता ज्याविषयी इब्री संदेश ते बोलले की तो येईल? अभिषिक्त मसीहा कोण होता? त्या मनुष्यावर काय होते ज्यांनी त्याला अगाऊ पाहिले आणि त्याचे जीवन सांगितले? तो येथे येण्याच्या हजारो वर्ष अगोदर तो कोण होता ज्याने या गोष्टी अगाऊच सांगितल्या? आणि जेव्हा तो आला, त्यांनी म्हटले त्याला गुन्हेगारांबरोबर गणण्यात आले आणि तो होता. आपल्या अपराधामुळे तो घायाळ झाला आणि तो होता. त्याला धनवंताची कबर देण्यात आली, परंतु तो तिसऱ्या दिवशी उठला आणि त्याने केले. आणि मग त्याने पवित्र आत्म्याचे अभिवचन दिले आणि मला तो मिळाला, म्हणून तो माझ्यापासून दूर जा, कारण असे वचनात लिहिले आहे की प्रत्येक वचन खरे आहे. मग तो निघून गेला. फक्त त्याला वचन द्या, ते काम करते. तो वचनापुढे उभा राहू शकत नाही कारण ते प्रेरणेने आले आहे. आपण या रात्री प्रेषितांची कृत्ये या पुस्तकांतील सातवा अध्याय वाचूया. प्रमुख याजक म्हणाला, या गोष्टी अशाच आहेत काय? तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो, वो वडिलांनो ऐका, आपला पूर्वज अब्राहम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी तुला दाखवीन त्या देशात चल. तेव्हा तो खासद्यांच्या देशात जाऊन राहिला. मग त्याचा बाप मेल्यावर देवाने त्याला तेथून काढून सध्या तुम्ही राहता त्या देशात आणले. पण त्यात त्याला वतन दिले नाही, पाऊलभर देखील जमीन दिली नाही, त्याला मूलबाळ नव्हते. तरी हा देश त्याच्या व त्याच्या मागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे अभिवचन देवाने त्याला दिले. देवाने आणखी असे सांगितले की त्याची संतती परदेशात जाऊन उपरी होईल आणि ते लोक त्यांना दास करून 400 वर्षे दासतील. ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन असे देवाने सांगितले. आणि त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा या स्थळी करतील. त्याने त्यांना सुनतेचा करार लावून दिला. हा करार झाल्यानंतर अब्राहमाला इसाक झाला, त्याची त्याने 8व्या दिवशी सुनता केली. मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला 12 कुलपती झाले. या ठिकाणी आम्ही विषयापर्यंत पोहोचू शकतो जो माझ्या विचाराप्रमाणे आजचा उत्कृष्ट विषय आहे. पवित्र आत्मा काय आहे, तो काय आहे? आणि आता मी हा विषय घेण्याचे कारण हे आहे की तुम्ही येऊ शकत नाही आणि पवित्र आत्मा प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही की तो काय आहे. आणि तुम्ही तो प्राप्त करू शकत नाही जर तुम्ही जाणता की तो काय आहे जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवित नाही की तुम्हाला तो दिला आहे, कारण तो तुमच्यासाठी आहे आणि तो तुम्हाला मिळाला आहे हे समजत नाही जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की त्याचा काय परिणाम आहे. म्हणून तुम्ही जाणता की तो काय आहे आणि तो कोणाचा आहे आणि जेव्हा तो येतो तो काय क्रिया करतो तेव्हा तुम्हाला समजेल तुम्हाला काय मिळाले आहे. जेव्हा तो तुम्हाला मिळेल समजले तेव्हा तुम्ही स्थिर स्थावर व्हाल. अशाच प्रकारे मी आमचे भाऊ जेफ्रीज यांच्याशी आज बोलत होतो आणि त्याने म्हटले मला आज रात्री सभेला उपस्थित राहणे आवडेल परंतु मी तेथे उद्या रात्री असेल. त्याला माहीत नव्हते की सभा चालू होत्या कारण आम्ही त्याची घोषणा केली नव्हती. येथे आताच काही जण भाऊ लिओ आणि त्यांच्यातील काहींनी आमच्या मित्रांना लिहिले आणि त्यांना सांगितले जे शहराबाहेरचे होते बरे कारण आपल्याकडे खोल्या नव्हत्या. आता मी म्हणालो भाऊ जेफ्रीज जर तुम्ही मला खाली तुमच्या एका तेलाची विहीर चालू करण्यास पाठवले आणि मला त्याविषयी काहीच ठाऊक नाही मी कदाचित ती फोडून टाकेन. मी कदाचित चुकीची चावी फिरवेन किंवा चुकीची मोटर चालू करीन. मला ते करण्याआधी ती कशी चालू करावी याविषयी माहिती करून घ्यावी लागेल. आणि तशाच प्रकारे पवित्र आत्मा प्राप्त करून घेण्यासाठी मार्ग आहे. तुम्हाला जाणले पाहिजे तुम्ही कशा करिता आला आहात आणि तो कसा मिळवावा आणि तो काय आहे. आता प्रथमतः पवित्र आत्म्याचे अभिवचन देण्यात आले आहे. आपण 10 आठवडे घेऊ शकलो असतो आणि कधीच नाही या विषयाची तीक्ष्ण बाजू गाळा पवित्र आत्मा काय आहे. परंतु प्रथम गोष्ट माझी इच्छा आहे की तुम्हाला प्रत्येक रात्री तेथे पोहोचण्यासाठी फक्त रूपरेषा द्यावी. मग पुढच्या रात्री पाहूया जर तेथे काही प्रश्न असतील. येथे किती जण आहेत ज्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला नाही? पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे. तुमचे हात वर करा. तुम्हाला माहित आहे तुम्हाला मिळाला नाही त्या हातांकडे पहा. आता मी यावर बोलू इच्छितो कारण पवित्र आत्मा एक चिन्ह आहे. कारण ते एक चिन्ह आहे. आम्हाला कळले आहे की सर्व अभिवचने आपल्याला देण्यात आली. अब्राहम अभिवचनाचा पिता होता कारण देवाने अब्राहमाला अभिवचन दिले आणि त्याच्यानंतर त्याच्या संततीला अभिवचन. अब्राहमाला आणि त्याच्या संततीला अभिवचने दिले होते आणि हे चिन्ह कराराच्या लोकांना आहे. आता तेथे फार मोठा फरक केवळ एक ख्रिस्ती आणि पवित्र आत्म्याने भरलेला ख्रिस्ती यामध्ये आहे. आणि आता आपण हे वचनांतून पाहणार आहोत आणि ते तंतोतंत वचनामध्ये पाहणार आहोत. प्रथमतः तेथे एक ख्रिस्ती आहे जो आव आणणारा ख्रिस्ती आहे. परंतु जर हा ख्रिस्ती अजूनही पवित्र आत्म्याने भरलेला नाही, तो केवळ ख्रिस्ती होण्याच्या प्रक्रियेत आहे. समजले? तो कथित विश्वास करतो, तो त्यावर काम करीत आहे, परंतु देवाने त्याला अजूनही तो आत्मा, पवित्र आत्मा दिलेला नाही. तो अजून देवाबरोबर त्या ध्येयापर्यंत पोहोचला नाही. देवाने ते ओळखले आहे, कारण देवाने अब्राहमाबरोबर एक करार केला, मग त्याला अब्राहम असे म्हटले. तेच आज विश्वासणाऱ्यांचे पाचारण दर्शवते. त्याने अब्राहमाला बोलावले आणि अब्राहम त्याच्या देशांतून निघाला आणि एका परक्या देशात गेला, परक्या लोकांत राहण्यास गेला. आणि ते एक दर्शक होते. जेव्हा देव एका मनुष्यास बोलावतो, त्याचा नीचपणा थांबवण्यास सांगतो, त्याच्या पापाचा पश्चाताप करण्यास सांगतो, तो त्याला त्या समूहामधून वळवतो ज्यात तो होता, एका नवीन समूहात, नवीन प्रकारच्या लोकात राहण्यासाठी. आणि जेव्हा देवाने अब्राहमाला त्याच्या वचनाशी विश्वासयुक्त असलेले पाहिले की त्याला पुत्र होईल आणि त्या पुत्राद्वारे सर्व पृथ्वी आशीर्वादित होईल, तेव्हा देवाने त्याचा विश्वास कायम केला त्याला एक चिन्ह देण्याद्वारे. आणि ते चिन्ह सुनता होता. आणि सुनता हे पवित्र आत्म्याचे एक दर्शक आहे. या अध्यायातील पुढची वचने जी आपण आता वाचली, जर तुम्हाला ती टिपून ठेवायची असेल, आणि स्टेफन म्हणाला 51 वचनात, अहो ताट मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुनता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता, जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. सुनता ही पवित्र आत्म्याला दर्शवते. आणि देवाने अब्राहमाला ते सुनतेचे चिन्ह दिले. जेव्हा त्याने देवाचा त्याच्या अभिवचनाप्रमाणे स्वीकार केला आणि परक्या देशात निघून गेला. समजले? ते एक चिन्ह होते. आणि त्याची सर्व लेकरे आणि त्याची संतती त्याच्या मागे, त्यांच्या देहात हे चिन्ह असेल, कारण ती एक गुणवत्ता होती. ती त्यांना इतर सर्व लोकांपासून विभक्त करण्यासाठी होती, हे सुनतेचे चिन्ह. आणि तेच आहे ज्याचा आज देव उपयोग करीत आहे. ते हृदयाच्या सुनतेचे चिन्ह आहे. पवित्र आत्मा तीच देवाची मंडळी, एक वेगळी मंडळी, सर्व इतर पंथ, विश्वास आणि संप्रदाय ह्यापासून. ते सर्व प्रकारच्या संप्रदायात आहेत, परंतु तरीही ते एक वेगळे केलेले लोक आहेत. तुम्ही मला एका मनुष्याशी 2 मिनिटे बोलू द्या, मी तुम्हाला सांगू शकेन की त्याला पवित्र आत्मा मिळाला आहे किंवा नाही. म्हणून तुम्ही करू शकता. ते त्यांना विभक्त करते. ती एक खून आहे, ते एक चिन्ह आहे, आणि पवित्र आत्मा हे एक चिन्ह आहे. आणि ते आहे कोणीही लेकरू जे जुन्या करारात सुनतेला नाकारते, जी पवित्र आत्म्याची छाया आहे, तो लोकांमधून छेदला जाई. तो इतर मंडळी बरोबर सहभागिता करू शकत नसे जर त्याने सुनता करण्यास नकार दिला. आता तसेच आजही आहे. एक व्यक्ती जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेण्यास नकार देईल, तो पवित्र आत्मा असणाऱ्या बरोबर सहभागिता करू शकणार नाही. तुम्ही तसे करू शकत नाही. तुम्हाला त्या स्वभावाचे व्हावे लागेल. जसे माझी आई म्हणत असे, एकाच पिसाचे पक्षी एकत्र राहतात. बरे, ती एक जुनी म्हण आहे, परंतु ती खरी आहे. तुम्ही कबूतर आणि कावड्यांना सहभागिता करताना पाहत नाही. त्यांचे अन्न वेगळे आहे, त्यांच्या सवयी वेगळ्या आहेत, त्यांच्या इच्छा वेगळ्या आहेत. आणि तशाच प्रकारे ते जग आणि ख्रिस्ती लोकांबरोबर आहे. जेव्हा तुमची सुंता पवित्र आत्म्याद्वारे केली गेली आहे, ज्याचा अर्थ अग्रत्वचा कापणे आहे, सुंता केवळ पुरुषांची होऊ शकते. परंतु जर स्त्री पुरुषाशी विवाहित झालेली होती, ती त्याचा भाग होती, तिची त्याच्याबरोबर सुंता झालेली होती. तुम्हाला ठाऊक आहे, तिमी त्याला पत्रामध्ये जेथे असे सांगितले आहे, तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता यात त्या राहिल्यास बालकाला जन्म देण्याच्या योगे त्यांचे तारण होईल. आता सुंता तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा सारा तिच्या डेऱ्यात मागे हसली देवदूताच्या संदेशावर, जेव्हा त्याने म्हटले अब्राहम, त्याला तो कोण होता हे ठाऊक नव्हते, एक अनोळखी, तुझी पत्नी सारा कुठे आहे, त्याला कसे ठाऊक की त्याला एक पत्नी आहे. जसे येशूने म्हटले, जसे लोटाच्या दिवसात होते तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल. स्मरण करा, ती चिन्हे सदोम व गमोरा जगात धार्मिक लोकांमध्ये घडली नव्हती, परंतु ते निवडलेल्यांकरिता, बोलवलेल्यांकरिता होती. आणि अब्राहम बोलावलेला होता, आणि शब्द मंडळी म्हणजे बोलावलेले, वेगळे केलेले. जसे अब्राहमाने स्वतःला वेगळे केले होते आणि त्याची सुंता केलेली होती. आणि तेव्हा जेव्हा सारा दूताच्या संदेशावर हसली, देवाने त्याच वेळेला तिला मारले असते, परंतु तो तिला उपद्रव करू शकत नव्हता अब्राहमाला उपद्रव केल्याशिवाय, कारण ते दोघे एक होते, ती त्याचा भाग होती. तुम्ही आता दोघे नाही परंतु एक आहात. म्हणून सुंता, पवित्र आत्मा आज हृदयाची सुंता करतो, आणि ते एक चिन्ह आहे, एक दिलेले चिन्ह. कोणीतरी त्या दिवशी म्हटले, मी ते केवळ पुन्हा सांगतो, एक विनोद म्हणून नाही, कारण ते एक सत्य आहे, परंतु ते एक विनोदासारखे भासते. जसे मी नेहमी सांगतो, ही विनोद करण्याची जागा नाही. परंतु ते एक लहानसा जर्मन पश्चिम किनाऱ्यावर होता, जेथे आपण होतो, त्याला पवित्र आत्मा मिळाला, आणि तो रस्त्यावरून खाली गेला, आणि तो थोडेसे पुढे चाली, तो त्याचे हात वर करी, आणि अन्य भाषेत बोलत असे, आणि तो धावायला लागे, आणि तो उड्या मारी, आणि तो ओरडत असे, आणि तो त्याच्या कामात होता, अशाच प्रकारे करीत होता. आणि त्याच्या मालकाने त्याला सांगितले, तू कुठे जाऊन आलास, मला ती ठिकाणे आवडतात जेथून तू जाऊन आला आहेस. त्याने म्हटले, तू नक्कीच खाली त्या वेड्यांच्या समूहात जाऊन आला आहेस. त्याने म्हटले, म्हणजे तुला वाटते की ते वेडे आहेत. त्याने म्हटले, नक्कीच ते आहेत. त्याने म्हटले, बरे, प्रभूची स्तुती हो त्या वेड्यांबद्दल. आणखी त्याने म्हटले, तुला ठाऊक आहे काय, वेडे मोठी भूमिका पार पाडतात. त्याने म्हटले, उदाहरणार्थ एक गाडी, तू त्याचे सर्व नट बाहेर काढले, तुझ्याकडे काहीच राहणार नाही, परंतु पत्र्याचा ढीग राहील. म्हणून ते अगदी खरे आहे. जेव्हा तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येतो, तुम्ही इतके वेगळे होता, तोपर्यंत या जगाचे थोर विचारवंत तुम्हाला पसंत करीत नाहीत, आणि ते तुमच्या विरुद्ध होतात, आणि त्यांना तुमच्या बरोबर काही करायची इच्छा राहत नाही. तुम्ही अगदी परके होता, 10 पटीने परके तुम्ही होता. जर तुम्ही आफ्रिका जंगलाच्या आतील प्रदेशात गेला त्यासारखे. जेव्हा पवित्र आत्मा येतो, तुम्ही वेगळे होता, आणि ते एक चिन्ह आहे लोकांमध्ये, ती एक खून आहे. आता तुम्ही म्हणाल, तर मग भाऊ ब्रॅनम सुंतेचे चिन्ह अब्राहमाला दिले होते, ते खरे आहे, आणि त्याच्या संततीला. होय, ठीक आहे. आता आपण गलती करास पत्र 3 अध्याय 29 वचनाकडे वळणार आहोत. आणि पाहणार आहोत की हे आपल्याला कसे लागू होते. गलती करास पत्र 3:29.
And just see how this circumcision could apply to a Gentile.
आणि पाहूया सुनता परराष्ट्रीयांना कशी लागू होते. जर आपण परराष्ट्रीय आहोत जे नैसर्गिक जन्माद्वारे आपण आहोत. आता प्रथम 16 वचन वाचू इच्छितो. आता अब्राहमाला आणि त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. अब्राहम आणि त्याचे संतान तो म्हणत नाही आणि तुझ्या संतानाला. कोणीही म्हणेल ओ मी सुद्धा अब्राहमाचे संतान आहे. नाही, संतान अब्राहमाचे संतान. संतानांना असे पुष्कळ जनासंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. ख्रिस्त अब्राहमाचे संतान होता. तुम्ही यावर विश्वास ठेवता? ठीक आहे. आता 28 आणि 29 वचनाकडे वळूया. यहुदी व हेल्लनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठाई एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारिस
आहात.
आपण अब्राहमाचे संतान कसे होतो? ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने आपण अब्राहमाचे संतान आहोत. आणि अब्राहमाचे संतान कोण होते? जसे आपण रोम करारपत्र 4:4 आणि निरनिळ्या जागी त्याविषयी पाहू शकतो. अब्राहमाला त्याची सुनता झाल्यावर कधीच हे अभिवचन मिळाले नाही. सुनता दाखवणे हे एक केवळ दर्शक आहे. त्याला हे अभिवचन सुनता होण्यापूर्वीच मिळाले होते आणि ते एक दर्शक होते त्याच्या विश्वासाची मान्यता जी त्याला त्याची सुनता होण्याअगोदर मिळाली होती. आता जेव्हा आम्ही ख्रिस्तात आहोत आम्ही अब्राहमाचे संतान बनतो आणि ख्रिस्ताबरोबरचे वारिस. मग कोणीही असो, यहुदी किंवा हेल्लनी, आणि अब्राहमाचे संतान अब्राहमाच्या संतानाकडे अब्राहमाचा विश्वास आहे जो देवाला त्याच्या वचनाप्रमाणे घेतो. याची पर्वा नाही की ते किती वाटो, किती वेगळ्या प्रकारे तुम्ही कृती करता, किती ते तुम्हाला बनवते. तुम्ही देवाचे वचन कशाचीही पर्वा न करता घेता. अब्राहम 75 आणि सारा 65 देवाला त्याच्या वचनानुसार घेतले आणि जे अस्तित्वात नव्हते, जरी ते सर्व गोष्टींच्या विरुद्ध होते, त्यावर विश्वास ठेवला. तुम्हाला काय वाटते त्या वेळच्या डॉक्टरांनी काय विचार केला असेल, लोकांनी काय विचार केला असेल असे तुम्हाला वाटते जेव्हा त्यांनी 75 वृद्ध मनुष्याला पाहिले सगळीकडे देवाची स्तुती करताना. त्याला त्याच्या पत्नीद्वारे एक पुत्र होणार आहे आणि ती 65 जिचा मासिक धर्म जवळजवळ 25 अगोदर बंद झाला आहे. परंतु तुम्ही पाहता त्यामुळे तुम्ही मजेशीर वागता. अब्राहमाचा विश्वास आणि जेव्हा तुमची पवित्र आत्म्याने सुनता होते तुमच्या बरोबर याच गोष्टी होतात. ते तुम्हाला अशा गोष्टी करायला लावते ज्याचा तुम्ही विचार केला नव्हता की तुम्ही कराल. ते तुम्हाला देवाचे अभिवचन घ्यायला आणि देवावर विश्वास करण्यास लावते. आता ते एक अभिवचन आणि एक चिन्हही आहे, त्याखेरीज तो एक शिक्काही आहे. आता जर तुम्ही माझ्यासह रोम करास पत्रात जाल, प्रथम मी तुम्हाला माझ्यासह इफिस करास पत्र 4:30 जाऊ इच्छितो आणि आपण येथे वाचूया केवळ एका मिनिटासाठी. इफिस करास पत्र 4:30 हे म्हणते, आता तुम्ही पुष्कळ लोकांना असे सांगताना ऐकले आहे की निरनिराळ्या गोष्टी शिक्के आहेत. जर तुम्ही मंडळीत जाता तुम्हाला मंडळीचा शिक्का मिळतो. आणि काही लोक म्हणतात ते एखाद्या दिवसाचे पालन करणे, शब्बात दिवस, तो देवाचा शिक्का आहे. त्यांच्यातील काही जण म्हणतात जर आपण एका विशिष्ट संप्रदायाचे सदस्यत्व घेतले आपण देवाच्या राज्याचा शिक्का मिळवतो. आता बायबल म्हणते प्रत्येक मनुष्याचा शब्द खोटा ठरो आणि देवाचा खरा ठरो. आता इफिस करास पत्र चौथा अध्याय 30 मध्ये असे लिहिलेले आहे, आणि देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला हा। मी यावर अधिक जोर देणार आहे। आता तुम्ही विधीतन बंधुजन काही वेळेकरिता शांतता राखा, समजले? तुम्ही निरीक्षण केले की किती वेळ तो शिक्का राहतो? दुसऱ्या संजीवनापर्यंत नाही, दुसऱ्या वेळेपर्यंत काहीतरी चुकीचे घडते। तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, तिथपर्यंत तुम्ही मुद्रित राहता। तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत, जेव्हा तुमची मुक्ती देवाबरोबर राहण्यासाठी होईल, तोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मुद्रित करतो। एका संजीवनापासून दुसऱ्या संजीवनापर्यंत नाही, परंतु अनंत काळापासून अनंत काळापर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित झाला आहात। तोच पवित्र आत्मा आहे, तो देवाचा शिक्का आहे की त्याला मिळाली आहे। तुम्हाला त्याच्या दृष्टीत कृपा सापडली आहे, आणि तो तुमच्यावर प्रेम करतो, आणि तो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्याने त्याचा शिक्का तुमच्यावर लावला आहे। शिक्का काय आहे? एक शिक्का दर्शवितो किंवा म्हणजे एक पूर्ण काम। आमेन। देवाने तुम्हाला वाचवले आहे, पवित्र केले आहे, तुम्हाला शुद्ध केले, तुमच्यावर कृपा केली आणि तुम्हाला शिक्का मारला आहे, त्याने पूर्ण केले आहे। तुम्ही त्याचे फळ आहात तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत। शिक्का मारलेले म्हणजे पूर्ण गोष्ट। पवित्र आत्मा काय आहे? ते एक चिन्ह आहे। आपण त्याकडे थोड्या वेळाने जाणार आहोत। दुसऱ्या संदेशात एक चिन्ह ज्याविषयी पौलाने सांगितले आहे, अन्य भाषा हे विश्वासणाऱ्यांसाठी किंवा अविश्वासणाऱ्यांसाठी एक चिन्ह होते। आता लक्ष द्या, परंतु यामध्ये पवित्र आत्मा एक चिन्ह आहे। माझा अर्थ, पवित्र आत्मा एक शिक्का आहे। हे एक चिन्ह आहे जे देवाने त्याच्या निवडलेल्या लेकरांना दिले आहे। ते नाकारणे म्हणजे त्या लोकांमधून छाटले जाणे आहे, आणि ते स्वीकारणे म्हणजे जगांतून आणि जगातल्या सर्व गोष्टींपासून अलिप्त होणे आणि अशी उत्पत्ती होणे ज्यावर देवाने मंजुरीचा शिक्का मारला आहे। मी रेल रोड या कंपनीकरिता येथे हॅरी वॉटर बेरी बरोबर काम करीत असे, आणि आम्ही खाली गाडी भरण्याकरिता जात असू। माझा भाऊ डॉक मागे उभा राहून गाड्या भरण्याकरिता मदत करीत असे। जेव्हा कार भरण्यात येत असे, तेव्हा गाडीची पाहणी करत असत निरीक्षक, आणि जर त्याला काही सुट्टे भाग आढळले जेथे ते पडतील आणि तुटतील किंवा असे काही जे नुकसान करतील, तो त्या गाडीवर शिक्का मारणार नाही जोपर्यंत ती गाडी पूर्णतः पॅक करीत नाही। जोपर्यंत ती अशी पॅक करीत नाही किंवा चांगल्या स्थितीत येत नाही की कितीही प्रवासात हाळली तरी त्या उत्पादनाला काही एक होणार नाही। तेच कारण आहे आपणावर शिक्का मारू देत नाही। आपण गोष्टींविषयी खूप सैल असतो। जेव्हा निरीक्षक पाहतो तुमच्या जीवनाचे निरीक्षण करण्यासाठी, पाहण्यासाठी की तुम्ही गोष्टींविषयी सैल नाही, तुमच्या प्रार्थनामय जीवनात थोडेसे सैल, त्या स्वभावाविषयी जरासे सैल, जिभेविषयी थोडेसे सैल, दुसऱ्यांविषयी बोलणे, तो कधीच गाडीवर शिक्का लावणार नाही। काही वाईट सवयी, काही अत्यंत घाणेरड्या गोष्टी, काही असभ्य वृत्ती, तो गाडीवर शिक्का लावू शकत नाही। जेव्हा निरीक्षकाला सर्व गोष्टी त्यांच्या जागेवर सापडतात, तेव्हा तो त्यावर शिक्का मारतो। कोण तो शिक्का उघडण्याची हिम्मत करील? जो ती कार तिच्या मुक्कामापर्यंत पोहोचेपर्यंत, ज्यासाठी तिच्यावर शिक्का मारण्यात आला आहे, तेथे ती आहे। माझ्या अभिषेकताला स्पर्श करू नका, माझ्या संदेशांना उपद्रव करू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, त्याच्या गळ्यात मोठ्या जाताची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याचे हित आहे। या लहानंते लेखाला जो अडखळवी किंवा हलवण्याचा प्रयत्न करील, त्याच्यावर शिक्का मारण्यात आला आहे। तुम्हाला समजते याचा अर्थ काय आहे? तोच पवित्र आत्मा आहे, तो तुमची खात्री, तो तुमची सुरक्षितता, तो तुमचा साक्षी आहे, तो तुमचा शिक्का आहे, ते तुमचे चिन्ह आहे की मी स्वर्गाशी बांधलेलो आहे. सैतान काय सांगतो याची पर्वा करीत नाही, मी स्वर्गाशी बांधलेलो आहे. का? त्याने मला मुद्रित केले आहे, त्याने मला तो दिला आहे, त्याने मला त्याच्या राज्यात मुद्रित केले आहे आणि मी गौरवात बांधलो आहे. वारा वाहू दे, सैतानाला वाटेल ते करू दे, देवाने मला माझ्या मुक्तीच्या दिवसापर्यंत मुद्रित केले आहे. आमेन, आमेन. तोच पवित्र आत्मा आहे. होय, तुम्हाला तो मिळाला पाहिजे. मी त्याशिवाय जाऊ शकत नाही, खूप काही तिथे सांगता येईल, परंतु माझी खात्री आहे तुम्हाला ठाऊक आहे की मला काय सांगायचे आहे.
Also, let us turn to John 14 just for a minute.
आता आपण योहान 14 काढूया काही मिनिटांसाठी. मी वचनावर प्रेम करीतो, ते सत्य आहे.
Now, the Spirit of God, the Holy Ghost, what is the Holy Ghost? It
आता देवाचा आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा काय आहे? तो ख्रिस्ताचा आत्मा आहे जो तुमच्या मध्ये आहे. आता आपण वाचण्याआधी मला येथे काही टिप्पणी शब्द द्यायला आवडेल. पवित्र आत्मा काय आहे? तो एक शिक्का आहे. पवित्र आत्मा काय आहे? तो एक करार आहे. पवित्र आत्मा काय आहे? ते एक चिन्ह आहे. तर मग पवित्र आत्मा काय आहे? तो येशू ख्रिस्ताचा आत्मा तुमच्या मध्ये आहे. समजले? आता थोडाच वेळ, येशूने म्हटले, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल, कारण मी तुम्हा बरोबर राहीन, तुम्हा मध्ये राहीन. जगाच्या अंतापर्यंत देवाचा आत्मा त्याच्या मंडळीत कशाकरिता? त्याने ते कशाकरिता केले? हा थोडासा उद्या रात्रीचा विषय आहे. परंतु त्याने ते कशाकरिता केले? त्याने का केले? का पवित्र आत्मा कशाकरिता? कशाकरिता तो आला? तो तुम्हामध्ये कशाकरिता आला? तो माझ्यामध्ये कशाकरिता आला? देवाचे कार्य चालू ठेवण्याकरिता. मी सदैव माझ्या पित्याला आवडते तेच करतो. मी माझी इच्छा पूर्ण करण्यास आलो नाही, परंतु पित्याची, ज्याने मला पाठविले आहे. आणि पिता ज्याने मला पाठवले आहे तो मज बरोबर आहे. आणि जसे माझ्या पित्याने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवतो. ओ माझ्या देवा, पित्याने त्याला पाठवले, त्याच्या मध्ये गेला. पिता ज्याने येशूला त्याच्या मध्ये पाठवले, त्याच्या मधून कार्य केले. ज्या येशूने तुम्हाला पाठवले आहे तुमच्या बरोबर जातो आणि तुमच्या मध्ये आहे. आणि जर तो आत्मा येशू ख्रिस्तामध्ये होता, ज्याने त्याला त्याच्यासारखे करण्यास आणि वागण्यास लावले, तुम्हाला काही कल्पना येईल तो कसा कार्य करणार आहे जेव्हा तो तुमच्यात येईल? कारण ते जीवन बदलू शकत नाही. ते एका शरीरांतून दुसऱ्या शरीरात जाईल, परंतु तो त्याचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तो देव आहे. आता योहान 14 मध्ये आपण थोडेसे वाचूया. 10 वचनापासून सुरुवात करूया. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा तू विश्वास धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, परंतु माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. याचा आता विचार कर. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करी आणि त्यापेक्षा मोठी करी, कारण मी पित्याकडे जातो. तुम्ही हे वाचत नाही का? पहा त्याने तेथे कसे म्हटले आहे. आता याकडे लक्ष द्या, हे कसे झाले. मी थोडे पुढे आणखी वाचतो. आपण 20 वचनापर्यंत वाचणार आहोत. आणि तुम्ही काहीही मागाल, आपण पाहूया, माझ्याकडे होतो. होय, बरोबर आहे. आणि पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आणि मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा रहावे.
whom the world cannot receive, because it seeth him not, neither knoweth him.
जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करील. मग तो आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा काय आहे? तो ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे. तो कैवारी, तो पवित्र आत्मा आहे. आणि जेव्हा तो कैवारी आला आहे, तो त्या गोष्टी करील ज्या मी केल्या आहेत. जेव्हा तो कैवारी माझ्या मध्ये होता, मी पित्याकडे प्रार्थना करीन आणि तो तुम्हाला हा कैवारी देईल. तुम्हाला तो कैवारी ठाऊक आहे. जग त्याला ओळखीत नाही, कधीच ओळखणार नाही, परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो आता तुमच्या सह राहतो. येशूने म्हटले, परंतु तो तुम्हा मध्ये असेल. तेथे तुम्ही आहात, तो कैवारी आहे, तुमच्या मध्ये असेल. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुम्हाकडे येईन, मी तुम्हाला सोडणार नाही. आता तो कैवारी ख्रिस्त आहे, तोच तो पवित्र आत्मा आहे, ख्रिस्त आहे. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. होय, आपण असे पुढे जाऊ शकतो, परंतु तुम्हाला समजू दे तो काय आहे. तो एक चिन्ह आहे, तो एक चिन्ह आहे, तो एक कैवारी आहे. पहा, तो काय सर्व आहे. अब्राहमाच्या संतानाला ते मिळते. आता आपण हेही शोधूया की कैवारी आणखी काय आहे. आपण पहिले योहान 16:7 कडे जाऊया, पाहूया जर तो एक वकील नाही का. तुम्ही जाणता की एक कैवारी काय असतो. एक कैवार करणे, आपल्याकडे एक कैवारी आहे, आम्ही ते जाणतो. पहिले योहानाचे पत्र 16:1. एक मिनिट थांबा, मला क्षमा करा. संत योहान ते आहे 16:7. मला क्षमा करा, मला खात्री आहे, मला क्षमा करा, मी तसे म्हणालो, मी ते चुकीने वाचले. 16:17.
Nevertheless, I tell you the truth. It is expedient for you that I go.
तरी मी तुम्हाला खरे ते सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे, कारण मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणारच नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवेन. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्याय निवडाविषयी जगाची खात्री करील. ते माझ्यावर विश्वास ठेवित नाही, यावरून पापाविषयी मी पित्याकडे जातो आणि ह्यानंतर तुम्हाला मी दिसणार नाही, यावरून नीतिमत्वाविषयी आणि या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, यावरून न्याय निवाड्याविषयी. माझ्या देवा, आता वकील पहिले योहान 2:12 मध्ये मिळतो. आता आपण ते वाचूया, फक्त एक मिनिट. पहिले योहान 2:12, मला तुम्ही क्षमा करा, पहिले योहान 1:2 असे आहे, माझ्याकडे ते लिहिलेले आहे. पहिले योहान 2:1-2. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. कोण कैवारी आहे? येशू ख्रिस्त, जो नीती संपन्न आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. पवित्र आत्मा काय आहे? तो एक कैवारी आहे. काय करतो एक कैवारी? काय करतो तो? काय करतो तो? कैवार घेतो, त्याच्याकडे दया आहे. तो तुमच्या जागी उभा राहतो. तो त्या गोष्टी करतो ज्या तुम्ही करू शकत नाही. तो तुमच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करतो. तो तुमचे नीतिमत्व आहे. तो तुमचे आरोग्य आहे. तो तुमचे जीवन आहे. तो तुमचे पुनरुत्थान आहे. तो ते सर्व आहे जे देव तुमच्यासाठी आहे. तो एक कैवारी आहे. आपण यात आणखी खोल कसे जाऊ शकतो आणि ते फोडू शकतो? कसे की जेव्हा तो आपल्या अज्ञानासाठी तो मध्यस्थी करतो. कधीतरी जेव्हा आपल्याकडे पवित्र आत्मा आहे, आपण अज्ञानाने काही गोष्टीत लटपटतो. पवित्र आत्मा तेथे आपला कैवार घेण्यासाठी असतो. तो आपला कैवारी आहे. तो उभा राहतो. तो आपला वकील आहे. तो तेथे उभा राहतो आणि आपल्यासाठी विनवणी करतो. आपण आपल्यासाठी विनवणी करीत नाही, कारण पवित्र आत्मा आपल्यासाठी विनवणी करतो. पवित्र आत्मा बोलतो, कधीतरी बोलतो, कधीतरी शब्दांनी तुम्ही समजू शकत नाही, आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करतो. तोच पवित्र आत्मा आहे. जेव्हा मी एखाद्या गोष्टीत चालतो, मी एका लहान मुलासारखा चालतो. तुम्ही एका लहान मुलासारखे चालता. आपण एका अजाण जगात चालत आहोत, जे शत्रूंनी, पापांनी, चाफळ्यांनी, सर्व गोष्टींनी भरलेले आहे. तुम्ही म्हणता, होय मी घाबरतो, मी ख्रिस्ती जीवन स्वीकारण्यास घाबरतो, मी हे करण्यास घाबरतो, मी घाबरतो, मी हे करीन. घाबरू नका, आपल्याकडे कैवारी आहे. आमेन. होय, तो आपल्या बाजूने उभा राहतो. तो आपल्या मध्ये आहे आणि तो आपल्याकरिता मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा सतत आपल्याकरिता मध्यस्थी करतो. सर्व समयी तो आपला कैवारी आहे. ओ, आम्ही त्याकरिता देवाचे किती आभारी आहोत. एक शिक्का, एक चिन्ह, जीवनाचा आत्मा, स्वर्गाचा परमेश्वर, एक सांत्वन करणारा, जीवन, कैवारी, तो कोण आहे? अरे माझ्या देवा, आपण यावर तास अन तास बोलू शकतो. आता आपण एका मिनिटाकरिता बदलणार आहोत. आता आपण विचारणार आहोत, अंतिम दिवसात आपल्याला अभिवचन दिले आहे. हा कैवारी, शिक्का, अभिवचन, सर्व काही ज्याविषयी आपण ह्या रात्री बोललो आहो, दस सहस्त्र पटीने अधिक आपल्याला अंतिम दिवसात ते अभिवचन देण्यात आले आहे. त्यांना तो त्या दिवसात मिळाला नाही. त्यांना त्यांच्या देहात शिक्का देण्यात आला, एक विसार आणि एक चिन्ह म्हणून, विश्वास करून की तो येणार होता. आणि ते त्या नियमशास्त्राच्या छायेत चालले, ज्याद्वारे त्यांची शरीरात सुंता करण्यात आली. आज आपण नियमशास्त्राच्या छायेत चालत नाही, आपण पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने चालतो. आपण आत्म्याच्या सामर्थ्याने चालतो, जो आपला खरा शिक्का आहे, आपला खरा वकील आहे, आपला खरा कैवारी आहे. आपले खरे चिन्ह हे की आपण वरून जन्मलो आहोत, विशेष, वेगळे लोक, मजेशीर वागणारे, देवाला त्याच्या वचनाप्रमाणे घेणारे, इतर सर्व गोष्टी चुकीच्या मानणारे. देवाचे वचन खरे आहे. माझ्या देवा, तोच पवित्र आत्मा आहे. काय तुम्हाला तो हवा आहे? तुम्हाला त्याला घेणे आवडेल की नाही? आपण पाहूया की त्याचे अभिवचन आपल्याला दिले होते की नाही. आता आपण यशया पुस्तकाकडे वळूया. आपण यशया पुस्तकातील 28 अध्याय काढूया. आता आपण यशया 28 कडे जात आहोत. आपण यापासून सुरुवात करणार आहोत. 8 वचन काढूया, पाहूया यशयाने काय म्हटले आहे. 712 वर्षे तो येण्याआधी. आपण याविषयी खूप बोलू शकतो, मागे जा, खूप मागे, परंतु आपण येथून सुरुवात करणार आहोत आणि पाहूया की मंडळीला याचे अभिवचन दिले होते का. कोणत्या दिवशी तो येणार होता? अंतिम दिवसात, जेव्हा तेथे एक एक भ्रष्टाचार. आता लक्षात घ्या, शब्द अनेक आहे. दिवस, शेवटचे दोन दिवस, अंतिम 2000 वर्षे. आता 8 वचन, सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत, निर्मळ जागा उरली नाही. ते मिळण्याकरिता आज सभोवती शोधा, सभोवती पहा आणि समजा जर आपण त्या दिवसात आहोत. सर्व मेजे का ते प्रभूभोज करण्यासाठी जातात? आणि पहिली गोष्ट भौतिक गोष्टीत, एका जुन्या हलक्या पावाचा तुकडा किंवा एक प्रकारचे कुरकुरीत बिस्किट घेतात आणि ते तोडतात आणि प्रभूभोज करतात. जेव्हा ते वास्तविक पवित्र आत्म्याच्या हाताने आणि बेखमीर भाकरीने करावयास हवे. ख्रिस्त घाणेरडा आणि अश्लील नाही आणि त्याला ते दर्शवते. दुसरी गोष्ट, ते लोकांना ते पेय देतात जे खोटे, चोरी, धूम्रपान, चावणे, होय काहीही, जोपर्यंत ते मंडळीचा भाग आहे त्यापासून दूर राहा. जर एखादा मनुष्य ते घेतो, जेव्हा आपण येथे हे खातो, तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखीत नाही. जर तो ते जीवन जगत नाही, त्यापासून दूर राहा. आणि जर तुम्ही ते घेत नाही, ते दाखवते की तुमची स्वतःची सत्सद्वेक बुद्धी दागाळलेली आहे. तो जो खात नाही, त्याला माझ्याबरोबर वाटा नाही, येशूने म्हटले. परंतु सर्व प्रभूची मेजे घाणेरड्या गोष्टींनी भरलेली आहेत. तेथे निर्मळ जागा उरली नाही. लक्ष द्या, ते आजचे चित्र नाही का?
Who shall he teach knowledge?
तो कोणाला ज्ञान शिकवितो आणि कोणाला तो संदेश समजावून सांगतो? कोणाला ज्ञान समजेल? कोणाला तो संदेश समजावू शकतो? बरे, देव धन्यवादित असो, मी प्रेस्बिटेरियन आहे, मी मेथडिस्ट आहे, मी पेंटिकॉस्टल आहे, मी नाझरीन आहे, मी पिलिग्रिम होलीनेस आहे, याने देवाला काहीही फरक पडत नाही. हे आणखी मेज. कोणाला मी संदेश समजावून सांगू? कोणत्या प्रकारची शिकवण? मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्टल, बायबलची शिकवण? कोणाला मी संदेश समजावून सांगू? जेव्हा तुम्हाला तो मिळेल, तुम्ही कसे समजाल? आपण त्या शुक्रवारी रात्रीकडे जाऊया. समजले? कोणाला संदेश समजावून सांगतो? आता लक्ष द्या. दूध तुटलेल्यांस काय? थान तुट्या बालकांस काय? लहान बालके म्हणतात, बरे मी मंडळीत जातो, माझी आई त्या मंडळीची भाग आहे. प्रिय भावा, मी त्या विरुद्ध मुळीच नाही आणि मी जाणतो हे ध्वनी मुद्रित केले जात आहे. ते ठीक आहे, आईच्या मंडळीत जातो, परंतु लक्षपूर्वक ऐका. आई एका प्रकाशामध्ये चालत आहे, तुम्ही दुसऱ्या प्रकाशात आहात. लुथर एका प्रकाशात चालला, वेस्ली दुसऱ्यात चालला. वेस्ली एका प्रकाशामध्ये चालत होता, पेंटिकॉस्ट दुसऱ्यात चालले. परंतु आपण आजच्यापेक्षा उच्च पातळीवर चालत आहोत आणि जर तेथे आणखी पिढी आली तर ती आपल्याही पुढे जाईल. मागील पूर्वीच्या दिवसात जेव्हा गोष्ट विस्तीर्ण होती, मार्ग रुंद होता, लुथरने नीतिमत्व विश्वासाच्या द्वारे मिळते हे शिकवले. ते केवळ लोकांना कॅथलिक वादाकडून प्रोटेस्टंट वादाकडे आणण्यासाठी होते, वचनाच्या सहभागीतेत आणण्यासाठी. विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व तो एक मोठे विस्तीर्ण वर्तुळ होते, ते त्यापासून हलले नाही. त्याच्याबरोबर दुसरे संजीवन आले, ज्याला जॉन वेस्ली म्हटले. याने ते हादरले आणि तिला त्यांनी खाली पवित्रीकरणाकडे आणले. एक चांगले शुद्ध पवित्र जीवन देवाच्या वचनाद्वारे शुद्ध केलेली, जे तुमच्या अंतकरणात आनंद निर्माण करते, असे जगा. त्यांनी लुथरन शिकवणीला पुष्कळ हादरविले. मग पेंटिकॉस्ट पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह आला आणि त्यास पुन्हा संकोचित केले. पवित्र आत्मा प्राप्त करण्याद्वारे ते बरोबर आहे आणि आता ते हलविण्यास सुरुवात झाली आणि ती दाने आणि ती पुनर्स्थापना आणि देवाचा आत्मा आत आला. चिन्हांनी आणि चमत्कारांनी परिपूर्ण मंडळीत आला आणि पेंटिकॉस्टला हलविले. ते काय आहे? आम्ही येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या इतके जवळ आहो, जोपर्यंत तो आत्मा, जो आत्मा त्याच्यात होता, मंडळीत कार्य करीत आहे, त्याच गोष्टी करीत आहे ज्या त्याने केल्या जेव्हा तो येथे जगात होता. ते कधीच कुठे झाले नाही, प्रेषितांच्या समयापासून ते या समयापर्यंत. का? पहा, तो रुंद होता, अरुंद 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 झाला. ते काय आहे? अगदी तसेच जसा तुमचा हात छायेकडे येतो, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. परंतु ते काय आहे? ते प्रतिबिंब आहे. लुथर काय होता? ख्रिस्ताचे प्रतिबिंब. वेस्ली काय होता? ख्रिस्ताचे एक प्रतिबिंब. पहा, बिली संडे युग आताच संपले, आताच संपले आहे. आणखी एके दिवशी ज्येष्ठ डॉक्टर व्हिटने यांनी याच मंचावर येथेच शिकविले. अंतिम प्राचीन पंथ त्यांचा मृत्यू झाला, अंदाजे 90व्या वर्षी मला वाटते. बिली संडे हे त्यांच्या दिवसांतील एक पुनरुत्थानवादी होते. नामधारी मंडळांसाठी त्यांनी कोणतेही आडेवेढे घेतले नाही. तेथे ते उभे राहिले आणि संपूर्ण सत्य सांगितले. तुम्ही सर्व मेथडिस्ट असत्य मार्गापासून वेगळे व्हा, प्रचारक आणि सर्व. तुम्ही सर्व बॅप्टिस्ट या मुळमुळीत मार्गापासून वेगळे व्हा. तुम्ही प्रेस्बिटेरियन. त्याने कोणाला खुश करण्याचा प्रयत्न केला नाही. तो या दिवसातील बिली ग्राहम होता. लक्ष द्या. आणि मग त्याचवेळी नामपात्र मंडळीत त्यांचे संजीवन आले होते. काय घडले? द फुल गॉस्पल मध्येही संजीवन चालू होते. तेथे बोसवर्थ ब्रदर, स्मिथ विग्लर्सवर्थ आणि डॉक्टर प्राइस, एमी मॅकफर्सन, ते सर्व आले. पहा, स्मिथ विग्लर्सवर्थ एके रात्री मृत्यू पावले, डॉक्टर प्राइस दुसऱ्या सकाळी मरण पावले. 24 तासांच्या आत मी कार्यक्षेत्रात आलो. आता माझा अंतही येत आहे. इथे पहा, तुम्ही बिली ग्राहमचे जास्त ऐकू नका, तुम्ही ओरल रॉबर्टचे अधिक ऐकू नका. मी पाहत आहे की माझ्या सभा भ्रामक होत चालल्या आहेत. काय कारण आहे? आपण अंताकडे आहोत. दुसरे युग कशा प्रकारे बिली संडे आत आले आणि इतर, हे एक महान मुडीच्या संजीवनानंतर आत आले. मुडी केव्हा आत आले? अगदी नॉक्स संजीवनानंतर. नॉक्स केव्हा आत आले? अगदी फिनीच्या संजीवनानंतर. फिनी कॅल्विन नंतर, कॅल्विन नंतर, तसेच वेस्ली आणि वेस्ली लुथर नंतर. युगामधून ते आले आहे. जसे पहिले संजीवन संपले, देवाने दुसरे उभे केले आणि अधिक प्रकाश दिला, तशाच प्रकारे पुढे चालत राहिले. आता आपण या समयाच्या अंतात आहो. प्रत्येक मनुष्याने त्याच्या जंक्शनकडे ख्रिस्ताच्या आगमनासाठी पाहिले आहे, परंतु त्यांच्याकडे पाहण्याकरिता पुढे पुष्कळ होते. यहुदी लोकांचे परतणे, आकाशामध्ये उडत्या तबकड्या, सर्व गोष्टी ज्या आज आपण पाहत आहोत. परंतु आपण अंतिम समयात आहोत. आपण आता येथे आहोत. त्यांना ठाऊक आहे की मंडळीला सामर्थ्य प्राप्त होणार आहे जे मंडळीत कार्य करणार आहे. ख्रिस्ताची तीच कृत्ये, कारण छाया जशी सखोल आणि सखोल होत जाते आणि अधिक परावर्तित करते. तुम्ही एक सावली घ्या, त्या सावलीपासून जितके दूर जाऊ तुम्हाला सावलीचे प्रतिबिंब कमी मिळत जाते. थोडा वेळाने सावली जवळ आणि जवळ येत जाते जोपर्यंत झाड आणि सावली एक होऊन जातात. आता देवाच्या आत्म्याने नीतिमत्वाखाली, लुथर खाली, पवित्रीकरणाद्वारे, वेस्लीद्वारे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पेंटिकॉस्ट खाली कार्य केले आहे आणि येथे तो अंतिम दिवसात त्याच गोष्टी करीत आहे ज्या त्याने केल्या जेव्हा तो ख्रिस्तामध्ये होता. ते काय आहे? मंडळी आणि ख्रिस्त एक झाले आहेत आणि जसे ते एकत्र जोडले जातात तो अंतिम दुवा ती आकाशात जय घोष करीत घेतली जाईल. वर वेस्ली, लुथर आणि इतर सर्व त्या मागील दिवसांतील तेथे येतील. तो जो पहिला तो शेवटला होईल, तो जो शेवटला तो पहिला होईल आणि तेथे पुनरुत्थान होईल. आपण अंतिम समयात आहोत. लक्षपूर्वक ऐका, तेच पवित्र आत्मा करतो. पवित्र आत्मा नीतिमत्वाद्वारे, पहा त्याची एक फिक्कट सावली. पवित्र आत्मा पवित्रीकरणाद्वारे, थोडी गडद सावली. पवित्र आत्मा त्याच्या बाप्तिस्म्याद्वारे, एक गडद सावली. आता तो पवित्र आत्मा प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या पुनर्स्थापनेद्वारे चिन्हे आणि चमत्कार करताना, जसे त्याने सुरुवातीला केले, होय गौरव, मला पवित्र देवविषयक वेडे कसेही असो, तुम्ही आता सुरुवात करायला हवी. भावांनो लक्षपूर्वक ऐका, हे लक्षपूर्वक ऐका. सर्व मेजे वांतीने भरली आहेत, निर्मळ जागा सुरली नाही. तो कोणाला ज्ञान शिकवतो? कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांस काय, थान तुट्या बालकांस काय? लहान बालके नाही, प्रेस्बिटेरियन मुले, मेथडिस्ट मुले, पेंटिकॉस्टल बालके, लुथरन बालके, नाझरीन बालके त्याला हवेत ज्यांचे दूध तुटलेले आहे आणि जड मांस खाऊ शकतात. येथे ते येते, कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे, असे तो बोलत असतो. तो त्र्यांच्या द्वारे परभाषेत तो लोकांशी बोलेल. तो त्यास म्हणाला होता, ही विश्रांती आहे, भागलेल्यांस विसावा द्या, त्याने त्यास आराम होई, तरी ते ऐकेनात. पवित्र आत्मा जर तो तसा नव्हता ज्या प्रकारे तो पेंटिकॉस्टच्या दिवशी आला, तो येण्याच्या 712 वर्षे अगोदर भविष्यवाणी करण्यात आली होती. येथे पेंटिकॉस्टच्या दिवशी तो अगदी तसाच आला. कोणीतरी म्हणाले, शब्बात दिवस पाळणे. मी कोणाची मंडळी किंवा धर्म नाकारित नाही किंवा त्यांना पुढे करीत नाही, परंतु म्हणतो शब्बात दिवस. देवाचा शब्बात दिवस हा विसाव्याचा दिवस होता, येथे तो विसाव्याचा दिवस आहे. परंतु म्हणतो शब्बात दिवस, देवाचा शब्बात दिवस हा विसाव्याचा दिवस होता, तेथे तो विसाव्याचा दिवस आहे. हा विसावा आहे. त्याने म्हटले, भागलेल्यांस विसावा द्या. हे ते आहे, आमेन. ते नियमावर नियम, कानूवर कानू होईल. येथे विश्रांती आहे. पवित्र आत्मा काय आहे? विसावा होय. अहो कष्टी आणि भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व मस्कडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो काय आहे? तो एक जो तुमच्या मध्ये आला आहे, तुम्हाला शांती देवो, तुमचे चिन्ह, तुमचा कैवारी, कैवार घेतला आहे, विसाव्यात मुद्रित केले आहे. तुम्ही कसे आहात ते एक चिन्ह आहे. जगाला माहित आहे की तुम्हाला काहीतरी झाले आहे. तो काय आहे? तो कैवारी आहे. तो काय आहे? एक शिक्का. तुम्ही विसाव्यात आहात, तुमच्याकडे तो तुमचा वकील आहे. जर तुम्हाला काही झाले, तेथे कोणी आहे त्वरित तुमचा कैवार घेण्यासाठी. पहा, मध्यस्थी करीत आहे. तो देवाचा आत्मा आहे जो मंडळीमध्ये राहत आहे. तो कसा असेल जेव्हा तो येईल, याविषयी तंतोतंत भविष्यवाणी करीत आहे. तो सार्वकालिक अनंत विसावा असेल. देवाने जग उत्पन्न केले, इब्रीकरस पत्र 4:4. देवाने जग निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला, ते बरोबर आहे. 8वा दिवस पुन्हा आला खाली. त्याने तो यहुद्यांना करारासाठी विशिष्ट समयासाठी दिला, ते बरोबर आहे. परंतु ते जातात आणि एक दिवस विश्रांती घेतात, मागे जातात, आठवड्याच्या पहिल्या दिवसाकडे पुन्हा सुरुवात करतात, नव्याने सुरुवात करतात. त्यांना तो विसावा मिळू शकत नाही ज्याविषयी देव बोलला. जेव्हा देवाने हे जग 6 दिवसात बनवले, जेव्हा तो विसावा घेण्यास गेला, त्याने तेव्हापासून विसावा घेतला. ते बरोबर आहे, तेथे पूर्ण झाले. तो आठव्या दिवशी परत आला नाही आणि पुन्हा सुरुवात केली नाही. ती फक्त एक छाया होती. आता ते एक दर्शक होते, जसे चंद्राची सूर्याशी. परंतु जेव्हा सूर्य वर येतो, आपल्याला चंद्राची गरज भासत नाही. आता याकडे लक्ष द्या. प्रकटीकरण 12 मध्ये एक स्त्री दिसली, ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र. होय, आपण बायबल मधून जाऊ शकतो एका झाकणामधून दुसऱ्या झाकणाकडे आणि तुम्हाला दाखवतो, समजले? परंतु ते काय आहे? केव्हा बायबल इब्रिकरास पत्र 4 अध्यायात जर येशूने त्यांना विसाव्याचा दिवस दिला असता, तो त्याविषयी नंतर बोलला असता. तो विसाव्याच्या दिवसाविषयी बोलला असता. कोणत्या दिवशी तो विसाव्याविषयी बोलला? अहो कष्टी व भारा क्रंत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मत्तय 11:22 वचन पहा. मग आम्हाला समजते जेव्हा आम्ही त्याच्याकडे जातो, कारण जो इब्रिकरास पत्र 4 मध्ये म्हणते, कोणी येशूच्या विसावात आला आहे त्यानेही जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे जेव्हा त्याने जग निर्माण केले, पुन्हा त्याकडे कधीही परत जाऊ नये. किती वेळ, कधीपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे मुद्रित केले आहात? तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत. तेथे तो विसावा, सांत्वन, समर्थक, शिक्का, मुक्तीदाता आहे. ओ, मी एक प्रकारे उत्साहित झालो आहे, किंवा मी एक प्रकारे आशीर्वादित झालो आहे. होय, काय त्याचे आपल्याला अभिवचन देण्यात आले आहे भाऊ ब्रॅणम? काय ते बायबलद्वारे सिद्ध केलेले आहे? ठीक आहे, आपण योएल कडे जाऊया. पाहूया योएल संदेष्टाद्वारे याविषयी काय सांगितले आहे. देवाच्या आशीर्वादित वचनाबद्दल मी किती आभारी आहे. काय तुम्ही त्यावर प्रेम करता? मला वाटते जर ते वचनाकरिता नसते, मला ठाऊक नाही आपण कुठे उभे असतो. ठीक आहे, आपण आता योएल मध्ये आहोत. आपण योएल पुस्तकाकडे जात आहोत. योएलचा 2 अध्याय आणि आपण 28 वचनापासून सुरुवात करणार आहोत. योएल 2:28, ख्रिस्ताच्या आगमनाच्या 800 वर्षे अगोदर संदेष्टा आत्म्यामध्ये. आता लक्षपूर्वक ऐका. आणि यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील. आणि तुमचे दास व दासी यावरी त्या समयी मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. आणि मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल. ते एक होय. काय योएल, काय तुम्ही पाहिले? प्रेषितांची कृत्य 2:30 वचने उचलली. म्हटले, अहो यहुदी लोकांनो, माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण तसे नाही. हे मुद्रित सांत्वन पावलेले, विशेष चिन्हांकित केलेले लोक. तुम्हाला वाटते हे मस्त झालेले आहेत, पण तसे नाही. प्रेषितांची कृत्ये 2, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. परंतु हे ते आहे जे योएल संदेशाच्या द्वारे बोलले गेले. म्हटले, शेवटच्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. ते काय आहे? तो पवित्र आत्मा आहे. काय? ठीक आहे, आता आपण पुन्हा पाहूया. विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिले आहे, तेच ते आहे. आता हा पवित्र आत्मा आपण पाहतो की तो काय आहे. फक्त एक मिनिट, कोणाला त्याचे अभिवचन दिले आहे? विश्वासणाऱ्यांना. आता आपण लूक कडे जाऊया. लूकचा 24 अध्याय लक्षपूर्वक ऐका. येशूने काय म्हटले आहे त्याच्या अंतिम शब्दात, हे जग सोडून जाण्याआधी. लूकचा 24 अध्याय. आणि तुम्ही जे याची टिप्पणी करीत आहात, तुम्ही नोंद करू शकता. मग उद्या त्याचा अभ्यास करा जेव्हा तुमच्याकडे अधिक वेळ असेल. आता लूक 24:49, येशूच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक कान द्या. शेवटी जेव्हा तो गौरवात उचलला गेला स्वर्गरोहण, येथे ते शब्द आहेत जे त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. कोणते अभिवचन? तो शिक्का, चिन्ह, कैवारी आणि या सर्व गोष्टी ज्या मी हजाराहून अधिक वेळा बोललो आहे. माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो. काय अभिवचन? ते एक जे यशयाने म्हटले होते की येईल, तो तऱ्यांच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल. मी तुम्हावर तो विसावा पाठवीन. मी ते पाठवीन जे योएल बोलला आहे की देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी माझ्या आत्म्याचा वर्षाव तुम्हावर करीन. मी तुम्हाकडे पाठवीन आणि सर्व राष्ट्रे सर्व लोक यरुशलमेपासून सुरुवात करून मी अब्राहमाचे संतान या कराराखाली आणीन. मी त्यांतील प्रत्येक जनावर शिक्का मारीन. पहा, मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन. माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तो पर्यंत या शहरात राहा.
What is the Holy Ghost then? Power.
तर मग पवित्र आत्मा काय आहे? स्वर्गीय सामर्थ्य.
Not power from the bishop.
सामर्थ्य कोणा बिशप कडून नाही, कोणा मंडळी कडून नाही, परंतु स्वर्गीय सामर्थ्य. ते सामर्थ्य कसे येईल? मंडळीत सहभागी झाल्याने. मी तुम्हाला आव्हान देतो ते करण्यास मना ते बरोबर आहे. एका मंडळीत सहभागी होण्याद्वारे प्रचारकाबरोबर हस्तांदोलन करण्याने नाही. श्रीमान, आता तुम्हा कॅथलिक लोकांस तुमची जीभ बाहेर काढण्याद्वारे आणि पहिला ख्रिस्त प्रसाद घेण्याद्वारे नाही महाशय. ते कसे आले? स्वर्गीय सामर्थ्य. थोडे आणखी पुढे वाचूया. प्रेषितांची कृत्ये 1:8 कडे जाऊया. ते आता एकत्र करूया. आता ते येथे येशू विषयी बोलत होते तेव्हा ते एकत्र झाले होते आणि यहुदाच्या जागी दुसऱ्याला नियुक्त केले होते. प्रेषितांची कृत्ये 1:8. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. काय तुम्ही ब्रॅनम आराधनालयाचे सदस्य झाल्यावर? नाही. तुम्ही मेथडिस्ट मंडळीचे, कॅथलिक मंडळीचे, प्रेस्बिटेरियनचे सदस्य झाल्यावर? बायबलमध्ये तसे नाही. ती मनुष्याने बनविलेली शिकवणूक आहे. परंतु तुला सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही एक प्रचारक बनल्यावर? नाही महाशय. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर? नाही महाशय. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही तुमची डीडी मिळविल्यावर? नाही महाशय. तुम्ही पाण्यामध्ये बाप्तिस्मा घेतल्यावर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल? नाही महाशय. तुम्ही पहिले ख्रिस्त प्रसाद घेतल्यावर तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल? नाही महाशय. समजले? या सर्व मनुष्याने बनवलेल्या गोष्टी आहेत. बायबल काय सांगते याकडे लक्षपूर्वक ऐका. येशूने काय म्हटले? परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा काय आहे? सामर्थ्य.
Then, after this, you shall be witnesses, just you 12. You witness at Jerusalem. You shall be
मग यानंतर तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही माझे साक्षी व्हाल यरुशलमेत, यहुदियांत, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत, जे अजूनपर्यंत पोहोचलेले नाही. आणि असे सांगितल्यावर त्यांच्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टी आड केले. आता या पानाच्या पलीकडे वळा. पहा, त्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. आणि नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते एकत्र जमले. ते सर्व एकत्र एका ठिकाणी जमले असताना आणि अकस्मात पाळकात आले. मी विषयापासून दूर गेलो. मी गेलो की नाही? अकस्मात पादरी वेदीवर आला? नाही. आणि अकस्मात तेथे एक नाद, केवळ ठोंग नाही, तेथे एक नाद. एक सेवक दरवाजाजवळ येत होता. एका याचकाची देवाशी सहभागिता झाली. पवित्र स्थानांतून बाहेर येत आहे? नाही, तसे काहीच नाही. तेथे आकाशांतून नाद झाला, पाय घसरण्याने नव्हे. तेथे आकाशांतून नाद झाला जसा मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा. ओ माझ्या देवा, होय. आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. पवित्र आत्मा काय आहे? येथेच जेथे त्यांना सामर्थ्य मिळते, तेथेच जेथे ते थांबायला हवे होते. येथे काय झाले? जेव्हा त्यांनी ते केले, सर्व केलेल्या भविष्यवाण्या उत्पत्तीपासून वरपर्यंत अब्राहमाद्वारे त्या येतील. आणि त्या कशा येतील? आणि ते परिणाम प्रकट होतील. ते काय आहे? मंडळीला, विश्वासणाऱ्यांना अभिवचन दिले. आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तस तसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. आता आपण त्यावर शुक्रवारी रात्री पाहणार आहोत. आपण ते त्यासाठी सोडूया. समजले? ते कसे आहे? ते मंडळीसाठी एक अभिवचन आहे, संपूर्णत एक अभिवचन आहे. ठीक आहे. आता आपण हे पाहूया. ते भरले गेल्यानंतर त्यांना कधीपर्यंत मुद्रित करण्यात आले होते? येथे किती जण आहेत त्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे? तुमचे हात पाहूया. येथे पवित्र आत्म्यासह अधिक आहेत. आत्मा नसलेल्यांपेक्षा आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्यातील एक असावी. भावा बहिणी, जेव्हा तुम्हाला तो काय आहे हे कळेल, तो देवाचा आत्मा आहे जो तुम्हामध्ये वस्ती करतो देवाची कार्ये करण्याकरिता. जेव्हा देवाने त्याचा कोणताही आत्मा कोणाही त्याच्या सेवकावर, त्याच्या संदेशांवर, त्याच्या शिक्षकांवर, त्याच्या प्रेषितांवर पाठवला, ते नेहमीच जगाद्वारे नाकारले गेले. प्रत्येक युगात त्यांना वेडे गणले गेले. अगदी जेव्हा पॉल अग्रिपा पुढे उभा राहिला त्याने म्हटले, त्यांच्या वादाविषयक बाबी यात आपण विशेष जाणते आहात. पाखंडी मत काय आहे? वेडा. ज्या प्रकारे ते वेडे म्हणतात वेड्यांचा समूह, तशाच प्रकारे मी आपल्या वडिलांच्या देवाची आराधना करतो. मी इतका आनंदी आहे की मी त्यांच्यातील एक आहे. होय महाशय, ते बरोबर आहे. मी इतका आनंदी आहे, मी म्हणू शकतो मी त्यांच्यातील एक आहे. आता हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यानंतर त्याने त्यांना इतके प्रेमळ अंतकरणाचे केले की त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते बरोबर आहे का? माझ्या देवा काय सहभागीता आहे. आपण ते गाणे कधीतरी गातो, ओ काय सहभागीता, ओ काय दैवी आनंद. तेच ते आहे. ते पर्वा करीत नाही, ते पर्वा करीत नाही की सूर्य चमकणार की नाही. ते सुख सोयीच्या मुलाच्या बिछाण्याची मागणी करीत नाही. आता मी पवित्र आत्म्याचा स्वीकार करीतो असे काही लोक मला म्हणतात, श्रीमान ब्रॅनम जर तू मला हमी देशील की मी लखोपती होईन, जर तू मला हमी देशील की मला तेलाच्या विहिरी सापडतील आणि जर मला सोन्याची खाण सापडेल आणि मी पहा, लोक ते शिकवतात आणि ते खोटे शिकवतात. देवाने त्या गोष्टींचे अभिवचन दिले नाही. एक मनुष्य ज्याला पवित्र आत्मा मिळतो तो पर्वा करीत नाही की त्याला भाकरीकरिता भीक मागावी लागेल किंवा नाही. त्याने त्याला काही फरक पडत नाही. तो एक स्वर्गाशी बांधलेला जीव आहे. त्याला नाही त्याचा इथे काही संबंध नाही. बिलकुल ते बरोबर आहे. तो पर्वा करीत नाही. येऊ दे जाऊ दे जे काही, त्यांना टीका करू दे, मजा करू दे, तुमची प्रतिष्ठा कमी होते, तुम्ही कशाची पर्वा करता? तुम्ही तुमच्या गौरवाच्या मार्गावर उभे आहात. हालेलुया. तुमचे डोळे ख्रिस्तावर लागलेले आहेत. तुम्ही तुमच्या मार्गावर आहात. तुम्ही जग काय सांगते याची पर्वा करीत नाही. तोच पवित्र आत्मा आहे. तो सामर्थ्य आहे. तो एक शिक्क आहे. तो एक कैवारी आहे. तो एक वकील आहे. तो एक चिन्ह आहे. ओ माझ्या देवा, तो एक खात्री आहे की देवाने तुझा स्वीकार केला आहे. मी किती वेळ घेतला आहे? माझ्याकडे आणखी 8 मिनिटे आहेत. ठीक आहे. माझ्याकडे येथे खूप वचने आहेत. मला वाटत नाही मी त्यांना घेऊ शकतो, परंतु आपण आपल्या परीने प्रयत्न करू. आता एकदा मनुष्य पवित्र आत्म्याने भरल्यावर हे शक्य आहे की छळवणूक आणि अशा गोष्टी त्याला मागे वळवण्यास लावतील आणि आता त्याचे काही नुकसान होणार नाही. तो अजूनही परमेश्वराचा पुत्र आहे. तो नेहमीच असेल. कारण तुम्हाला कधीपर्यंत मुद्रित केले आहे ते खरे आहे. तेच बायबल सांगते. आता शिष्यांना मारझोड करण्यात आल्यानंतर त्यांना चिडविण्यात आले, त्यांची थट्टा करण्यात आली आणि सर्व गोष्टी. त्यांनी विचार केला की हा समय आहे थोडा वेळ एकत्र परत जाण्याचा. आपण वळूया प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय आणि पाहूया केव्हा ते काय घडले. आता हे तुम्हा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे तो अगोदरच आहे. प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय. आता पेत्र आणि योहान यांना मारण्यात आले, तुरुंगात ठेवण्यात आले. बरे केल्यामुळे, मंदिराच्या जवळ चंगाई सभा घेतल्यामुळे किती जणांना हे माहीत आहे? तेथे एक मनुष्य पडलेला होता, पायाने लंगडा होता, तो चालू शकत नव्हता. तो तशा स्थितीत 40 वर्षापासून होता आणि पेत्र तेथून जात होता आणि त्याने म्हटले, त्यांचे भांडे पुढे केले, त्याच्या पुढे त्याच्या भांड्यात काहीतरी मिळेल म्हणून अण्णाकरिता. आणि पेत्राने त्याला सांगितले की तो पवित्र आत्म्याने भरलेला प्रचारक आहे, त्याच्याकडे काही पैसे नाहीत. त्याने म्हटले माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. पहा, त्याला त्याची पर्वा नव्हती, परंतु तो स्वर्गाशी बांधलेला जीव होता. ओ मला किती वाटते आपल्याकडे समय असता की त्यात आणखी थोडा वेळ राहिलो असतो. समजले? तो स्वर्गाशी बांधलेला होता. तो सांत्वन पावलेला होता. त्याच्याकडे तो आत्मा होता. त्याच्याकडे सामर्थ्य होते. तो गेला आणि म्हणाला, माझ्याकडे सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. निसंशय तो मनुष्य म्हणाला, तुझ्याकडे काय आहे महाशय? माझ्याकडे विश्वास आहे, माझ्याकडे माझ्या अंतकरणात असे काही आहे ज्याची सुरुवात सुमारे 10 दिवसा अगोदर झाली. मी माडीवरील खोलीत होतो आणि अकस्मात सर्व अभिवचने जी देवाने केली होती, मी येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्षापासून चालत होतो, मी त्याच्यासह मासेमारी केली, मासे उडीत होतो, मी या वेगळ्या गोष्टी केल्या आणि मी त्याला आजारांना बरे करताना पाहिले. तो मला सांगत असे, पिता माझ्यामध्ये आहे, परंतु जेव्हा मी जाईन तो तुम्हामध्ये येईल. म्हणून मी ते समजू शकलो नाही, परंतु त्याने म्हटले, आता तुला हे समजावे अशी माझी अपेक्षा नाही. तुम्हाला या गोष्टी समजणार नाही, तुम्ही फक्त त्या घ्या. मला अजूनही त्या समजत नाही आणि मला सांगू नको, तू कर कारण तुम्ही करणार नाही. समजले? म्हणून मला ते समजू शकत नाही, मला ते समजावू शकत नाही, परंतु फक्त एक गोष्ट मला माहित आहे, माझ्याकडे तो आहे. बरे बरे, तुम्ही म्हणता ते शास्त्रोक्त पद्धतीने नाही. होय, निश्चितच ते आहे. त्या उजेडाकडे पहा. जेव्हा बेंजामिन फ्रँकलिनला तो मिळाला, त्याने म्हटले, माझ्याकडे तो आहे. त्याला ठाऊक नाही की त्याच्याकडे आहे, परंतु त्याच्याकडे तो आहे. आणि मला कोणीतरी पाहिजे की या रात्री मला सांगेल की विद्युत शक्ती काय आहे. त्यांना अजून माहित नाही की ती काय आहे, परंतु आपल्याकडे ती आहे. आमेन, ते बरोबर आहे. तेथे कोणीही मनुष्य नाही जो जाणतो विद्युत शक्ती काय आहे. ते तिला कामाला लावू शकता, प्रकाश देण्यास लावू शकता, तिला कृती करण्यास लावू शकता, परंतु ती वीज उत्पन्न करणाऱ्या यंत्राद्वारे उत्पन्न केली जाते. दोन तुकडे तशा प्रकारे एकत्र वाहतात, ते ती उत्पन्न करतात आणि तेच सर्वांना माहीत आहे. ती प्रकाश देईल आणि तिच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ते देवाच्या आत्म्यासारखे आहे. जेव्हा तुम्हाला एक तुकडा मिळतो, तुम्ही आहात आणि दुसरा तुकडा देव आहे आणि ते एकत्र तशा प्रकारे वाहतात, ते तुमच्यासाठी काहीतरी करतात, ते खरे आहे. ते प्रकाश देईल, ते सामर्थ्य देईल. तुम्हाला ठाऊक नाही ते काय आहे आणि कधीच कळणार नाही की ते काय आहे, परंतु तुम्हाला ते कळेल जेव्हा तो तुम्हाला मिळेल. ही एक गोष्ट निश्चित आहे आणि ती तुमच्यासाठी आहे, ती तुमची आहे, ती खात्री आहे, ते खरे आहे. तो प्रकाश काय दर्शवितो? तेथे आश्वासन आहे, तो प्रकाश आहे. आता याकडे लक्ष द्या. आता तुम्ही जाणत नाही की ते काय आहे, परंतु हे लोक म्हणतात, बरे, ते म्हणतात एक गोष्ट त्यांना माहीत आहे. आम्हाला माहीत आहे की ते अज्ञानी आहेत. आणखी काही वेडे तुम्हाला ठाऊक आहे, जसे तो लहान जर्मन म्हणाला होता. समजले? म्हणाले, ते अज्ञानी आणि अशिक्षित आहेत, परंतु ते त्या मच्छीमारासह होते, तो सुतार जो खाली पलीकडे होता, ज्यास येशू म्हणतात. मी तुम्हाला सांगेन कारण ते त्याच गोष्टी करीत आहेत ज्या त्याने केल्या. तोच पवित्र आत्मा आहे. येशू त्या अज्ञानी मच्छीमारात, एका सुतारात किंवा कोणीही असो, अज्ञानी प्रचारक तो काहीही असो, राहत आहे. तो एक मनुष्य आहे ज्याची इच्छा आहे की जगाच्या गोष्टींविषयी अज्ञानी असावे आणि येशूला त्याच्यामध्ये येऊ द्यावे. देवाचा आत्मा, तो शिक्का, तो कैवारी, तो प्रतिष्ठेविषयी पर्वा करीत नाही. फक्त एक गोष्ट, त्याला देव पाहिजे. जेव्हा देव व्यवस्था लावित होता, त्याने म्हटले, तुम्ही सर्व लेवी वंशज, मी तुम्हाला बाहेर बोलावले आहे आणि तुम्हाला याजक बनविले आहे आणि तुमचे सर्व बंधुजन इतर 12 वंश आणि इतर 11 वंश तुम्हाला दशमांश देतील. जेव्हा तुम्हाला 9 बुशल सफरचंद मिळतील, 1 बुशल लेव्यांसाठी. जेव्हा तुम्ही तुमच्या मेंढ्या येथून न्याल, 10वी मेंढी त्यांना द्या. मी त्याची पर्वा करीत नाही की ती एक लहानशी आहे किंवा मोठी, किंवा दष्टपुष्ट किंवा दुर्बळ आहे, ती लेव्यांची आहे. आता लेव्यांनो, जेव्हा तुम्हाला हे सर्व मिळेल तेव्हा तुम्हीही त्याचा दशमांश प्रभूसाठी काढा. तुम्ही वेगवेगळी अर्पणे, तुम्ही दशमांश प्रभूला द्या. म्हणाला मोशे, तुझा वाटा, मी तुझा आहे. अरे माझ्या देवा, त्याने म्हटले, मी तुझा वतनाचा वाटा आहे. आणि तसाच पवित्र आत्मा मंडळीसाठी आज आहे. रुपे आणि सोने माझ्याकडे नाही, परंतु माझ्याकडे वतनाचा वाटा आहे. हालेलुया. शिक्षण, मी ते पुस्तक देखील वाचू शकत नाही, परंतु माझ्याकडे वतनाचा वाटा आहे, ते चांगले आहे. डॉक्टरेट पदवी माझ्याकडे नाही, PhD किंवा LD किंवा दुसरे काहीच, परंतु तेथे एक गोष्ट माझ्याकडे आहे, वतनाचा वाटा. तोच भाग मला हवा आहे. देवाची इच्छा आहे की तो भाग तुम्हाला मिळावा. इतर या जुन्या गोष्टी फेकून द्या, सर्व प्रतिष्ठा आणि इतर सर्व गोष्टी, आणि बाहेर या आणि देवाच्या वतनाचा वाटा मिळवा. कारण तुमच्याकडे या पृथ्वीवर जे आहे तुम्हाला येथेच सोडावे लागेल जेव्हा तुम्ही हे जग सोडून जाल. परंतु जर तुमच्याकडे तो वतनाचा वाटा असेल, तो तुम्हाला निश्चितच वर घेऊन जाईल. आपण नेहमीच विमा काढतो. आज कार्यवाहकाला देण्यासाठी आपण देवाच्या वतनाचा वाटा मिळवूया आणि कार्यवाहक मिळण्याऐवजी वर नेणारा मिळवूया. तुम्हाला ठाऊक आहे ते दोघेही काम करतात. आता आपण पाहूया, ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले, परत याचकाकडे नाही. पाहिले, ते दाखवत होते की त्यांच्याकडे तो आहे. ते त्या जुन्या थंड औपचारिक गोष्टींकडे पुन्हा गेले नाही. मागे जाणे म्हणा, आता तेथे आहे. त्यांनी आपल्यासाठी काय केले? नाही नाही, त्यांचे स्वतःचे समूह होते, तेथे केवळ डझनभर होते, परंतु तो पुरेसा समूह होता, एक लहानसा मुठभर लोकांचा. ते सुटल्यानंतर त्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांना धमकावले, म्हणाले जर तुम्ही पुन्हा येशूच्या नावाने बाप्तिस्मा दिला किंवा ओ मला म्हणायचे आहे, बरे ते बरोबर आहे, समजले, जर तुम्ही पुन्हा येशूच्या नावाने प्रचार केला तुम्ही जे काही कराल आम्ही तुम्हाला कैद करू, म्हणाले होय ती एक प्रकारची धमकी आहे, चला इतर बंधुजनांकडे जाऊया. होय तोच मार्ग आहे, एकतेच सामर्थ्य आहे, एकतेच सामर्थ्य आहे, म्हणाले आपण इतर बंधुजनांकडे जाऊया आणि पाहूया आपण काय करू शकतो. आता ते सर्व एकत्र आले आणि वेगवेगळे अनुभव सांगत होते. ते सुटल्यानंतर ते आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले. आणि हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले. आता लक्षपूर्वक ऐका ते काय म्हणाले. त्याला पहा, त्यांना पहा, मागे फिरू नका. आणि म्हणाला ओ काहीतरी दुसऱ्याविषयी, हे प्रभू मला क्षमा कर. नाही, त्याचे तारण अगोदरच झाले होते, ते त्या आत्म्याने भरलेले होते, त्यांच्याकडे सार्वकालिक जीवन होते. ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी तू देव आहेस, आमेन. मला ते फार आवडले भाऊ पामर, मला ते फार आवडले. हे स्वामी आम्हाला हे ठाऊक आहे, आकाश पृथ्वी समुद्र यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद म्हणाला. आता लक्ष द्या, तुम्ही परत येणार आहात, म्हणा आता आम्ही नाही, आता तुम्ही तेथे जा आणि म्हणा बरे आता प्रभू आता येथे एक मिनिट थांबा, ते माझी इतकी थट्टा करतात, त्याने असे म्हटले नव्हते काय, ते तसे करतील. सर्व जे येशू ख्रिस्तामध्ये सुभक्तीने जगतात त्यांचा पाठलाग होईल. बरे तुम्हाला माहीत आहे माझ्या मालकाने मला सांगितले जर त्याने पकडले ते असे म्हणत नाही का, ते तसे म्हणतात. बरे तुम्हाला माहीत आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी मला कोर्टात त्याविषयी खेचले, त्याने म्हटले नाही काय तुम्हाला राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील, तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करावायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण बोलणारे तुम्ही नाही. मी ते घडताना काल पाहिले, तो पवित्र आत्मा आहे जो तुम्हामध्ये वस्ती करीतो, तो ते बोले. पहा तो ते बरोबर आहे, ठीक आहे, तुम्ही काय बोलावे याचा विचार करू नका. प्रभू द्वारे तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक यांच्यासह हेरोद व पंते पिलात ते एकत्र झाले यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजिले होते ते त्यांनी करावे. हे माझ्या देवा मला आवडते, प्रभू ते तीच गोष्ट करीत आहेत जी तू सांगितली की ते करतील. बायबल काय सांगते, शेवटल्या काळी तेथे विश्वासघातकी भूड गर्वाने फुगलेली देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी ममताहीन शांतता द्वेषी चहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी ते तेथे वर कधीच गेले नाही आणि सामर्थ्य मिळाले त्यानंतर पवित्र आत्मा तुम्हावर आला आहे. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून परंतु तिचे सामर्थ्य नाकारणारे त्यांच्यापासून दूर रहा, तोच पवित्र आत्मा आहे. कळले, पूर्वी योजिलेले. तर हे प्रभू आता तू त्यांच्या धमकवण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासानी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. ओ मला ते आवडेल, तो जुना विनो बोन बाहेर काढा आणि तेथे खरा आधारस्तंभ मिळवा. आता इथे लक्ष द्या, आम्ही तुझे वचन सांगावे बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता. हे भावा दुरात्मे मरत नाही परंतु पवित्र आत्मा दोहोंपैकी एक नाही, समजले. बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता तुझा पवित्र लेकरू येशू याच्या नावाने चिंडे व अद्भुत घडावी असे कर. तुम्हाला माहित आहे ते कशाविषयी बडबड करीत होते, तुम्हाला माहित नाही का, ते आजही तीच गोष्ट करीत आहेत परंतु ते जराही चांगले करीत नाही. आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. होय माझ्या देवा, त्यांना काहीतरी मिळाले जेव्हा ते वर तेथे गेले, त्यांना नाही का. अभिवचन म्हणते की तोच पवित्र आत्मा आहे, तुम्हाला धैर्य देणे, तुम्हाला सांत्वन देणे, तुम्हाला शिक्के देणे, तुम्हाला एक चिन्ह देणे. ओ माझ्या देवा, लक्षपूर्वक ऐका. ओ वाटते आपल्याकडे थोडा अधिक समय असता. आपण फिलिपसह शोमरोन पर्यंत गेलो असतो. प्रेषितांची कृते 8:14 तुम्ही सर्व त्याची टिप्पणी घेत आहात. त्यांना मोठा आनंद मिळाला होता. त्यांना मोठे आरोग्य दान मिळाले होते. परंतु त्यांचा बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या नावाने झाला होता. परंतु त्यांना येरुशलमेत पेत्राकडे पाठविण्यात आले. तो खाली आला आणि त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेषितांची कृते 8:14. परराष्ट्रीय येथे एक होता ज्याचे नाव कर्नेल होते. तो एक चांगला मनुष्य होता. दशमांश देत होता. लोकांसाठी सभास्थाने बांधली होती. देवाचा आदर करीत होता. देवाचे भय बाळगणारा होता. एक नीतिमान मनुष्य. चांगला प्रेस्बिटेरियन, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट किंवा दुसरा कोणी. पहा, एक खूप चांगला मनुष्य. परंतु एके दिवशी देव म्हणाला, तो एक नीतिमान मनुष्य आहे म्हणून मी त्याला एका सभेत पाठवणार आहे. मी तेथे माझा प्रचारक पाठवणार आहे आणि त्याला त्याविषयी सांगणार आहे. सर्व ठीक आहे. म्हणून त्याने एक दृष्टांत पाहिला. म्हणाला, यापोस जा आणि तुला तेथे शिमोन नावाचा माणूस सापडेल, एक चांभार, आणि तेथे एक शिमोन पेत्र आहे. त्याला येथे वर येऊ दे. तो तुला मार्ग सांगेल, कारण त्याला काहीतरी मिळाले. आणि जेव्हा पेत्र तेथे उभा होता आणि कर्नेल्य त्या प्रचारकाला नमन करण्यासाठी जात होता, तो होता. परंतु पेत्र म्हणाला, उभा राहा, मीही तुझ्यासारखाच मनुष्य आहे. आणि पेत्र हे शब्द बोलत असता ते कसे ते मागे प्रारंभामध्ये गेले त्याच गोष्टीविषयी मी बोलत आहे. कसे देवाने पवित्र आत्मा ओतण्याचे अभिवचन दिले आहे. पेत्राचे हे भाषण चालू असतानाच वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. होय होय, तोच पवित्र आत्मा आहे. तो कोणाकरिता आहे? निश्चित. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरले. आता इफिस मध्ये पाहतो, तेथे एक बॅप्टिस्ट भाऊ होता. तो अगोदर एक वकील होता, चलाक, हुशार माणूस, शास्त्र पारंगत, थोर मनुष्य, विद्वान होता. एके दिवशी तो बायबल वाचित होता आणि त्याने पाहिले तेथे मसीहाच्या नावाने एक येणार आहे. आणि जेव्हा त्याने हे केले का, त्याने येशू विषयी ऐकण्यास सुरुवात केली. आणि त्याने म्हटले, माझी खात्री झाली आहे आणि मी जाहीरपणे माझा विश्वास जाहीर करीतो की येशू हाच ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे. तो एक खरा बॅप्टिस्ट होता. तेथे तो आला. मी जाहीर करीतो की येशू हा ख्रिस्त आहे. तो ते इतके करीत होता की देवाने त्याला सेवकाईमध्ये बोलावले. देव सदैव खऱ्या अंतकरणाशी बोलतो. आणि तेथे एक राहुट्या बनविणारा होता ज्याचे नाव अक्किल्ला आणि प्रिस्किल्ला, एक पती आणि पत्नी. ते राहुट्या बनविणारे होते. प्रेषित कृत्ये 18 त्याविषयी तुम्हा सांगतो. पॉल ते त्याचे मित्र होते. त्यांना पॉलाच्या हाताखाली आणि शिक्षणाखाली पवित्र आत्मा मिळाला होता. त्यांनी ऐकले की तेथे संजीवन येणार होते. म्हणून ते तेथे गेले. तेथे केवळ 10 किंवा 12 जण उपस्थित होते. म्हणून तो तेथे ते पाहण्यासाठी गेला. आणि त्याने या प्रचारकाला त्याच्या अंतकरणाच्या प्रामाणिकपणाने प्रचार करताना ऐकले. त्याने म्हटले, तुम्हाला माहित आहे, मी विश्वास करीतो की तो सत्य ऐकेल. म्हणून सभा संपल्यावर त्याने त्याला तंबूच्या मागे बोलावले आणि म्हटले, पहा, आपल्याला एक लहानसा भाऊ जो इतका उंच लहानशा नाकाचा यहुदी आहे. आणि परंतु जेव्हा तो इथे येईल तो तुम्हाला देवाचे वचन शिकवी स्पष्टपणे. मग काही वेळानंतर पॉल त्यावेळी बंदीशाळेत होता. भीषण जागा एका आधुनिकतावादी प्रचारकासाठी, नाही का? परंतु तो बंदीशाळेत होता आणि प्रभूने त्याला तेथे नेले होते. म्हणून भूकंप झाल्यावर बंदीशाळेचे पाये डगमगले. त्याने बंदीशाळेचा नायक व त्याचे घराणे घेतले आणि त्यांना सर्वांना बाप्तिस्मा दिला प्रभू येशूच्या नावाने. आणि पुन्हा आले आणि त्याने एका लहान मुलींतून पिशाचाला घालवून दिले, जी दैव प्रश्न सांगत होती. आणि मग ते तिच्याद्वारे खूप पैसे कमावित होते. म्हणून त्याने त्यांचे जाळे उघड केले. म्हणून त्यांनी त्याला बंदीशाळेत टाकले आणि प्रभूने बंदीशाळेचे पाय हादरवले, कारण तेथे सत्य ऐकणारा व त्याच्या लोकांचा समूह होता. तुम्ही देवाच्या वचनाला बेड्या घालू शकत नाही. काहीही असो, तुम्ही करू शकत नाही. तुम्ही ते करू शकत नाही. म्हणून तो तेथे आला जिथे हा मनुष्य होता. आणि अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला कदाचित त्यांच्याकडे सँडविच होते. आणि सँडविच खाल्ल्यानंतर लगेच ते म्हणाले, आपण संजीवनाच्या सभेला जाऊ. पॉल तेथे मागे बसला होता आणि त्याचा झगा पकडून होता. आणि बॅप्टिस्ट प्रचारकाला प्रचार करताना ऐकत होता. त्याने म्हटले, ते चांगले आहे जे तू प्रचार करतोस, परंतु तेथे त्यापेक्षा काही अधिक आहे. म्हणाला, डॉक्टर अपुल्लो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? ओ, त्याने म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकले नाही. पवित्र आत्मा म्हणजे काय आहे? आम्ही बॅप्टिस्ट आहोत. म्हटले, तुम्हाला कसे कळले तुम्ही बॅप्टिस्ट आहात? पाहिले, बरे, आमचा बाप्तिस्मा झाला आहे. आम्हाला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक आहे. त्याने म्हटले, तो पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागे येणाऱ्यावर, म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा. आणि जेव्हा त्याने ते ऐकले त्यांना पुन्हा येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा देण्यात आला. आणि पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. आणि ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि ईश्वरी संदेश देऊ लागले. म्हणाली, जो कोणी आता आपण हे कसे करतो मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आपण बंद करू, कारण ते मी तुम्हाला सांगितले आहे की मी तुम्हाला लवकर सोडेन. तुम्ही जाणता की पवित्र आत्मा काय आहे. या रात्रीसाठी देवाचे वचन माझ्याकडे तेथे दुसरा समूह आहे, परंतु आपल्याला तो गाळावा लागेल. आपण पहिले करीन 12 कडे वळूया आणि मग आपण हे वाचूया आणि मग आपण समाप्त करू, ठीक आहे. पहिले करीन 12 अध्याय. किती जण संत पौलाच्या शिकवणीवर विश्वास ठेवतात? निश्चितच. त्याने म्हटले गलतीकरास पत्र 1:8, जर स्वर्गांतून आलेल्या देवदूताने निराळी सुवार्ता सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो, एकटा प्रचारक असो. जर स्वर्गांतून एक देवदूत खाली आला आणि निराळी सुवार्ता सांगितली तर तो शापभ्रष्ट असो. पहा, तुम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. आता हे पहा, पहिले करीन 12. किती जणांना माहीत आहे की आपल्याला ख्रिस्ताकडे असले पाहिजे जर पुनरुत्थानामध्ये जायचे आहे, कारण ती त्याचे शरीर आहे जे देवाने उठविण्याचे अभिवचन दिले आहे. तेथे दुसरा मार्ग नाही. जर तुम्ही ख्रिस्ता बरोबर आहात, तुम्ही कदाचित येथे मागे पाहाल आणि त्याच्यावर विश्वास ठेवाल. म्हणाल, अवश्य मी त्याच्यावर विश्वास ठेवीन, तो देवाचा पुत्र आहे. चांगले, माझ्या भावा, मी तुझ्याशी हस्तांदोलन करायला तयार आहे. जेव्हा तू ते सांगशील, मी त्याच्यावर विश्वास ठेवीन, मी त्याला माझा तारणारा म्हणून कबूल करीन, ते चांगले आहे. परंतु तू अजूनही त्याच्यामध्ये नाही. मी प्रचारकाबरोबर हस्तांदोलन करीन, मी माझी पापे कबूल करीन, तो अजूनही त्याच्यामध्ये नाही. आता लक्ष द्या, पहा पॉल काय सांगत आहे. तुम्ही ख्रिस्तामध्ये कसे येता, तुमची सुंता झाली आहे हे कसे ओळखाल? अब्राहम, त्यांनी एक चिन्ह दिली. आता याकडे लक्ष द्या, पहिले करिंथीकरास पत्र 12 अध्याय आणि 12 वचनापासून सुरुवात करूया. कारण जसे शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे पुष्कळ अवयव असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे, विभागलेले नाही, एक. लक्षपूर्वक ऐका, एक मंडळीद्वारे. किती जण माझ्या मागे वाचत आहेत? एका हस्तांदोलनाद्वारे, एका पाण्याद्वारे? नाही, तर मग कोणीतरी चुकीचे आहे. एका आत्म्याद्वारे, ती पहिली लिपी आहे का? तो मोठ्या अक्षरात होली स्पिरिट, पवित्र आत्मा. समजले? कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहोत. ख्रिस्ताचे शरीर एक आत्मा आहे, जेथे प्रत्येक सदस्य पेंटिकॉस्ट पासून ह्या समयापर्यंत तो नवा द्राक्षरस पितात, तोच पवित्र आत्मा, तोच परिणाम पुढे आणतात. आपण ते कसे करतो? एका आत्म्याद्वारे. तो देवाचा खुला दरवाजा आहे. पवित्र आत्मा तो काय आहे? तो देवाचा खुला दरवाजा आहे. तो एक चिन्ह आहे, तो एक शिक्का आहे, तो एक कैवारी, तो एक वकील आहे, तो एक खात्री आहे, तो विसावा आहे, तो शांती आहे, तो चांगुलपणा आहे, तो आरोग्य आहे, तो जीवन आहे. तो देवाचा या सर्व गोष्टींसाठी खुला दरवाजा आहे. तो देवाचा ख्रिस्ताकडे जाण्यासाठी खुला दरवाजा आहे, जो देवाने सिद्ध केले आहे की त्याने येशूला मेलेल्यांतून उठविले आहे आणि ते जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहे, देव त्यांना त्याच्याबरोबर पुनरुत्थानाच्याही वेळी आणील. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्याद्वारे तुम्ही मुक्तीच्या दिवसापर्यंत मुद्रित केलेले आहात. होय, किती जण यावर विश्वास ठेवतात? ख्रिस्त काय आहे? पवित्र आत्मा काय आहे? ते असे काही नाही ज्यावर लोक हसतात. परंतु ते तसे विश्वासणाऱ्यांकरिता नाही, अविश्वासणाऱ्यांसाठी. मला वाटते माझ्याकडे मोठे 2 किंवा 3 आठवडे असते, मला ते उद्या रात्री घ्यायला आवडेल आणि तुम्हाला सांगायला की ते अविश्वासणाऱ्यांसाठी काय आहे. मला जर घाई करू दे अगदी क्षणामध्ये, तो हास्यास्पद व्यक्ती किंवा गोष्ट आहे, एक साफळा आहे, तो एक अडखळण्याचा धोंडा आहे, तो मृत्यू आहे, ते देवापासून अनंत काळासाठी वेगळे होणे आहे. मी त्या गोष्टींचा विचार देखील करू शकत नाही ज्या त्या अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. लक्षात ठेवा, तोच पाऊस ज्याची अविश्वासणाऱ्यांनी थट्टा केली, तोच पाऊस होता ज्याद्वारे नोहा व त्याचे कुटुंब वाचले. समजले? तो आत्मा, पवित्र आत्मा, ज्याची लोक थट्टा करीतात आणि म्हणतात वेडे आणि वेड्यांचा समूह, हा वेडेपणा आहे. तो तीच गोष्ट आहे ज्याद्वारे मंडळी स्वर्गारोहणात जाणार आहे आणि अंतिम दिवसात वर उचलले जाणार आहे. ते बरोबर आहे, तोच पवित्र आत्मा आहे. ते आशीर्वादित आहेत, मी हे बोलू शकतो माझ्या अंतकरणाच्या प्रामाणिकपणाने. ते धन्यवादित आहे की जे त्याकरिता भुकेलेले आणि तहानलेले आहेत, कारण ते भरले जातील. उद्या रात्री आपण या विषयावर बोलणार आहोत, कसा जेव्हा तो येतो तो काय करतो. आता येथे किती जण आहेत ज्यांना पवित्र आत्मा स्वीकारायला आवडेल आणि इच्छा आहे की तुमच्याकरिता प्रार्थना करावी की तुम्हाला तो प्रकाश दिसावा. तुम्हाला ठाऊक आहे तो काय आहे. आता उद्या रात्री आपण घेणार आहोत तो काय करतो आणि नंतर पुढच्या रात्री तो कसा प्राप्त करावा. मग आपण बोलविणार आहोत. आपल्याकडे येथे लोक आहेत ज्यांना सूचना दिल्या आहेत आणि त्यांनी खोल्यामध्ये जावे आणि तेथे राहावे जर पूर्ण क्रिसमस ते चालेल. ते बरोबर आहे, जोपर्यंत पवित्र आत्मा येतो आणि तेथे पोहोचणार आहोत बायबल संस्थेद्वारे. आपण तेथे पोहोचणार आहोत आणि तो मिळवणार आहोत जसे देवाने त्याचे अभिवचन दिले आहे. आणि जर तो सुरुवातीला आला तोच मार्ग आहे जो करण्याकरिता आपण येथे आहो. या गोष्टीने काही फरक पडत नाही की कोण काय म्हणते. देवाचे वचन माझ्या अंतकरणात प्रबल झाले आहे. ते बरोबर आहे, आणि मला ते पाहिजे जे देवाने माझ्यासाठी ठेवले आहे. जर तेथे आणखी काही आहे, स्वर्ग उघड प्रभू, कारण माझे अंतकरण त्याकरिता उघडे आहे. ते बरोबर आहे. किती जणांना हे हवे आहे. आता तुमचे हात वर करा, म्हणा माझ्याकरिता प्रार्थना करा. आता जेव्हा तुमचे हात वर आहेत, स्वर्गीय पित्या, आम्ही फार वेळेपासून शिकवत आहोत, परंतु तुझा आत्मा इथे आहे. तिथे काही हात उंचावलेले आहेत आणि त्यांना माहीत आहे ते काय आहे. त्यांना माहीत आहे की पवित्र आत्मा म्हणजे काय. मी प्रार्थना करीतो देवा की ही सभा संपायच्या आधी की येथे असलेले प्रत्येक हात उंच केले जावं की त्यांना तो मिळाला आहे. प्रभू ते प्रदान कर. आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही मागतो की त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांना त्यांच्या अंतकरणाची क्षमा दे. त्यांच्या हाताकडे पहा प्रभू, ते तुझ्यावर प्रेम करतात. त्यांना तो हवा आहे. त्यांना ठाऊक आहे ते जाऊ शकत नाही. उद्या रात्री जर तुम्हाला सहाय्य करशील प्रभू, आम्ही ते वचनांतून सिद्ध करू शकतो की त्याच्या विना त्यांचे स्वर्गारोहण कधीच होऊ शकणार नाही. म्हणून मी प्रार्थना करीतो पित्या की तू त्यांना भुकेलेले आणि तहानलेले कर, यासाठी की ते भरले जातील. मी त्यांना आता तुला सादर करतो पित्या, आणि हे आशीर्वाद प्रदान कर. आम्ही हे येशूच्या नावाने मागतो, आमेन. मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी त्याच्यावर प्रेम करतो. कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर मी हे सांगू इच्छितो. हे गाणे पुन्हा गाण्याआधी मी काही सेवकांच्या समूहाला येथे खोलीमध्ये भेटू इच्छितो. शुक्रवारी रात्री सभा सुरू होण्याआधी, पहा शुक्रवारी रात्री, तुम्हाला समजते मी काय करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे दाखविण्यासाठी की तो काय आहे, त्याच्याकडे कसे जावे आणि कसला आदर करावा. मग तुम्ही आंधळेपणाने येत नाहीत, काहीतरी ठोकत. तेच कारण आहे मी ते या रात्री कधीच मागितले नाही. माझी इच्छा आहे की तो काय आहे हे तुम्हाला कळावी. ते एक अभिवचन आहे, तो एक शिक्का आहे, तो कैवारी आहे, तो असाच खूप काही. मग उद्या रात्री आणि पुढील रात्री मग आपण तेव्हा सुरुवात करू. मग तेव्हापासून तो येईपर्यंत काळजी करू नका की त्याला किती वेळ लागेल. आपण तोपर्यंत थांबू. तुमचे अंतकरण शुद्ध करा. तो कधीच एका अशुद्ध अंतकरणात ओतणार नाही. नीट व्हा, तयार रहा आणि तो ते प्रदान करील. मी त्याच्यावर प्रेम करीतो. मी त्याच्यावर प्रेम करतो. आता आपले हात उभारूया. कारण त्याने माझ्यावर प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर. पाळक आताच बोलले आहे आणि आम्ही सहमत आहो की उद्या रात्री आपण 7:30 ऐवजी 7 सुरुवात करूया आणि त्यामुळे मी तुम्हाला 8:30 जाऊ देईन. 9:30 ऐवजी 7:30 उद्या रात्री गाण्याची सभा सुरू होईल. मी संदेशासाठी 7:30 येईन. मी त्याच्यावर प्रेम करतो. आपण आपले रुमाल काढूया आणि त्याच्यासाठी हलवूया. मी त्याच्यावर प्रेम करतो. आता औपचारिक कल सोडून देऊया, कारण त्याने माझ्यावर प्रथम प्रेम केले. आणि माझे तारण विकत घेतले. कलवरीच्या झाडावर ठीक आहे. तुमचे पाळक आता भाऊ नेवील.